नहीं आएगा गया उनकी
खरं म्हणजे जर मी आधी कल्पना दिली असती तर त्या ढोलकं घेऊन आल्या असत्या. पंजाबमध्ये जशा प्रकारे ढोलकं वाजवत अभंग म्हटले जातात
अंतर शक्ति जगाने अलबेला जोगी आया रे तो हम नाद जगाने कृपा कुछ है देव देव हम क्या सेवा में लाए हम क्या सेवा में लाए हाथ जोड़ कर वंदन करते चरण में शीत जगाए हाँ चरण में शीत जगाए मस्ताना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने मलकाना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने अलबेला जोगी आया रे तो हम नाद जगाने अलबेला जोगी आया रे तो हम नाद
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः अच्छा या सत्रामध्ये आपल्याला कुंडा महाराजांचं चरित्र ऐकण्याची संधी मिळणार आहे माझ्याकडे एक अतिशय आनंददायी अशी जबाबदारी मंडळाने दिलेली आहे आपल्या नाथ संप्रदायातील थोर सत्पुरुष श्री गुंडा महाराज महाराजांच्या देगलूरकर घराण्यातील हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचा परिचय करून द्यायचा आहे वारकरी संप्रदायातील सूर्यचंद्र असं ज्यांना म्हटलं जातं ते हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज आणि हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपण चंद्रशेखर महाराजांचा परिचय करून घेतला त्यांनी आपल्याला आशीर्वचनही दिलं सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता हा चैतन्य महाराज इथे आलेले आहेत तसं तर त्यांचा औपचारिक परिचय अगदी थोडक्यात मी करून देतो तसं तर आवश्यकता नाही परमपूजनीय चैतन्य महाराज आमच्या सप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत वैकुंठवासी सोनुमामा दांडेकरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सप महाविद्यालयात तसेच ज्या वसतिगृहाचे मामा रेक्टर होते त्या वसतिगृहात चैतन्य महाराजांचं वास्तव्य काही काळ होतं सप महाविद्यालयात त्यांनी तत्वज्ञानाचं अध्यापनाचं कामही केलेलं आहे त्यामुळे त्यांचा आणि माझा विशेष नातेसंबंध आहे चैतन्य महाराजांना स्वामी माधवनाथांचे आशीर्वाद लाभलेले आहेत आदरणीय भानुदास महाराज अनेक वर्षांपूर्वी चैतन्य महाराजांना स्वामी माधवनाथांच्याकडे घेऊन गेलेले होते पूजनीय स्वामीजींचा ज्ञानेश्वरीचा व्यासंग श्रद्धा सर्वश्रुत आहे भानुदास महाराजांनी विनंती केली की चैतन्य महाराजांना आपण आशीर्वाद द्यावा स्वामी माधवनाथांनी चैतन्य महाराजांना भरभरून आशीर्वाद दिले श्री ज्ञानेश्वरीचं एकदिवसीय पारायण हे चैतन्य महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य. या पारायणाला चैतन्य महाराज साधनेचा भाग मानतात. पहाटे 4 वाजता उठून पारायणाला सुरुवात केली की रात्रीपर्यंत पारायण पूर्ण करायचं. 9,000 ओव्या वाचायच्या, त्याच्यासाठी आपण किती शेड्यूल करत असतो, आपल्या दिवसामध्ये बसवत असतो, पण हे एका बैठकीमध्ये पारायण करणं असं अनेक वेळा महाराजांनी केलेलं आहे. ही एक तपश्चर्याच आहे. हरिभक्तीपरायण धुंडा महाराजांच्या निर्याणानंतर हरिभक्तीपरायण भानुदास महाराजांनी चालवलेली कीर्तन प्रवचनांची परंपरा, भानुदास महाराजांना अचानक आजारपणामुळे हे काम त्या पद्धतीने करता येईन असं झालं, तेव्हा ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून चैतन्य महाराजांनी हातात घेतलेलं पीएचडीचं काम बाजूला ठेवलं आणि या वारकरी संप्रदायाचं जे काम महाराजांनी हातात घेतलेलं होतं ते काम पुढे चालवण्यासाठी म्हणून ते उद्युक्त झाले. धुंडा महाराजांनी निरूपण केलेल्या ज्ञानेश्वरीच्या 4 खंडांचं लेखन हे काम सध्या सुरू आहे. चातुर्मासामधले 4 महिने पंढरपुरामध्ये वास्तव्य आणि मग महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे कीर्तन प्रवचन होत असत महाराजांची ती चालू ठेवणं हे अलौकिक काम ही मंडळी करत आहेत. तरुण वयात आलेली जबाबदारी सव्यसाची वृत्तीने आणि सेवाभावाने ते सांभाळत आहेत. देव मस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळचे करावा अशा उत्साहानं त्यांचं उदंड कार्य चालू आहे. आज आपलं विशेष भाग्य आहे की गुंडा महाराजांचं चरित्र आज आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी मिळालेली आहे. या पंढरपूर नगरीमध्ये येऊन आपण प्रत्येक दिवशी काही ना काही एक अतिशय आनंददायी अशा वेगवेगळ्या साधनांचा अभ्यास करत आहोत आणि या परंपरेमध्ये जे दिग्गज होऊन गेले त्यांचं जीवन कार्य समजावून घेत आपण आपलं जीवन त्या मार्गावरून आपल्याला कसं नेता येईल या दिशेने प्रयत्नशील आहोत. तेव्हा मी महाराजांना अशी विनंती करतो की आपण आपलं कथन सुरू करा.
अखंडानंद रूपाय सविज्ञान प्रदायने भवद्वंत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः. माझ्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी पंढरपूरचा एक स्थानिक नागरिक म्हणून मी आपल्या सर्वांचं या नगरीत स्वागत करतो. या शिबिरामध्ये एक वक्ता म्हणून सद्गुरु श्री गुंडा महाराजांचं चरित्र सांगणारा म्हणून इथं उपस्थित होताना एका कौटुंबिक आणि कर्तव्य भावनेने मला अतिशय आनंद होतोय. मी स्वामीजींकडे पाहताना नेहमीच एका आदराच्या श्रद्धेच्या भावनेने पाहत आलेलो आहे. आणि म्हणूनच माझ्या बोलण्याला प्रारंभ करताना जेव्हा स्वामीजी समोर जाऊन बसणार होते तेव्हा मी त्यांना म्हणलं की तुम्ही माझ्या बाजूला बसाल तर मला मोठा आधार मिळेल. आणि तेही नेहमी माझ्याकडे बघताना नेहमीच या परंपरेतल्या एका साधकाच्या किंबहुना पुत्रत्वाच्या नात्याने माझ्याकडे बघतात. याचा मनस्वी आनंद मला नेहमी होत आलेला आहे. मी स्वतःला धन्य समजतो. याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मकरंदकणाचा चारा सेवन करणारा मीही एक चातक आहे. या अतिशय सश्रद्ध भावनेने मी जर परिपूर्ण झालो असेल तर तो माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण मी मानत आलेलो आहे. मी कार्यक्रमाचा हा आराखडा आकृतीबंध ज्या वेळेला ठरवला जात होता त्याही वेळेला पुण्यामध्ये स्वामीजींना असं म्हणालो होतो की कार्यक्रमाचा एक वक्ता म्हणून येण्यापेक्षा कार्यक्रमाचा एक कार्यकर्ता म्हणून येणं हे मला जास्त प्रशस्त श्रेयस्कर वाटणार आहे. पण मुलगा वडिलांबद्दल जशी तक्रार करतो तशी माझीही एक तक्रार अशी असू शकते की स्वामीजी माझं कधीच काही ऐकत नाही. आपण मला कधीही काही सांगा मी ऐकायला तयार आहे हे बापाचं समजवणं आहे. मी म्हटलं होतं मला बोलायला बोलवू नका, मी एक कार्यकर्ता म्हणून इथे येतो आणि आपल्या सर्वांमध्ये मिळून मिसळून काहीतरी चांगलं एखादं विधायक कार्य या निमित्तानं सर्वांच्या अंतःकरणामध्ये आपल्या परंपरेबद्दल निर्माण होणारा भावनिक ऋणानुबंध आहे की जो ऋणानुबंध आपल्या भावी काळामध्ये आपल्या जन्मोजन्मीच्या काळामध्ये आपल्याला परमात्म स्वरूपाच्या चिंतनाकरता परमात्म स्वरूपाच्या तादात्म्याकरता उपयोगी ठरणार आहे तो वाढवण्याकरता मला जर काही मदत करता आली तर ते अधिक मला श्रेयस्कर वाटलं असत. पण अर्थात आमच्या पंढरपूरचंच हे ब्रीद आहे बाबा वाक्यम प्रमाणम. बाबा पाध्य म्हणून धर्मसिंधुकार जे होऊन गेले ते पंढरपूरचे आणि त्यांच्या नावावरूनच धर्मशास्त्रातला त्यांचा मोठा अधिकार पाहून धर्मशास्त्रातल्या संशयाबद्दल ते जे सांगतील ते प्रमाण मानलं जायचं त्यामुळे बाबा वाक्यम प्रमाण असा वाक्प्रचार रूढ झाला. आणि तसंच आम्हाला आपल्या बाबतीत वाटतं बाबा वाक्यम प्रमाण. आपण म्हणालात प्रवचनाला या आम्ही प्रवचनाला येऊ. मागच्या वेळेला आपण कीर्तन करा म्हणाला आम्ही कीर्तन केलं. पुढच्या वेळेला तुम्ही असं म्हणाल कदाचित अशी मी अपेक्षा बाळगू नये की तुम्ही 3 दिवस इथे कार्यकर्ता म्हणून या तर तसंही येण्याची आमची तयारी इच्छा आंतरिक इच्छा आहे.
निश्चितच मी काहीतरी म्हणेन आणि 3 दिवसात म्हणेन काही.
याच्यामध्ये स्वामीजीने मला शब्द दिला पण याच्यामध्ये एक गोष्ट गृहित मी धरली होती ती सफल झाली त्याच्यामुळे पुढचं शिबिर पंढरपूरला होईल हे त्याच्यामध्ये गृहित होतं आणि ते यशस्वी झालं मला बरं वाटलं. सद्गुरु गुंडा महाराजांचं चरित्र सांगावं या उद्देशाने खरं म्हणजे मी इथं आलोय. मला दिलेला मर्यादित वेळ आणि त्या वेळेमध्ये संपूर्ण चरित्र हे समीकरण जमणारं नाही आहे. चरित्राची व्यापकता आणि काळाचा वेग याच्यामध्ये काळ कधीही कमी पडतो. व्यापकतेच्या बाबतीतही काळ कमी पडतो. कालिदासांनीच असं म्हटलंय की काळाला माणसाचा देह नेता येतो पण माणसाची स्मृती नेणं हे काळाच्या हातात नाही आहे. त्या व्यक्तीच्या संबंधानं निर्माण झालेल्या भावभावना, त्या व्यक्तीच्या संबंधानं आपल्याला आलेले अनुभव आणि त्या अनुभवांमुळे आपलं समृद्ध झालेलं जीवन याला धक्का लावण्याचं सामर्थ्य काळाला नाही आहे. काळ नेहमीच या स्पर्धेमध्ये कमी पडत आलाय आणि म्हणूनच आता सुद्धा एक 40 मिनिटाच्या वेळामध्ये संबंध एका महात्म्याचं चरित्र उभं करणं हे सर्वथैव अशक्य आहे, माझ्या सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे याची मला जाणीव आहे. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ती मर्यादा आपल्याला सांगून ठेवली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचा जेथ विसवे ते साधुकथा. साधुकथा साधुकथा म्हणजे जिथे वाचा विसावते तिथून साधुकथा सुरू होते. वाचा विसावणं या शब्दाचा अर्थ मी वेगळा थोडासा करू इच्छितो आता. की ज्या संबंधानं बोलता येत नाही ती साधुकथा आहे असं मला वाटत नाही. वाचा विसावते याचा अर्थ काय? की वाचा बोलायची थांबते. वाचा बोलायची थांबते याचा अर्थ मौनामध्येच सर्व काही सांगितलं गेलं पाहिजे. हा तर त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा तात्विक चिंतनातून प्रकट होणारा अर्थ आपल्याला निष्पन्न करता येईल. पण याच्याही पलीकडे जाऊन थोडासा मनाला जवळ वाटणारा, किंबहुना आध्यात्मिकाबरोबर थोडासा आधी भौतिक आणि दैविक पातळीवरही आपल्याला आणणारा, किंबहुना आपल्या व्यवहाराच्या माध्यमातून प्रकट होणारा अर्थ मला त्याच्यातून असा काढावा वाटतो की वाचा जेथ विसवे ते साधुकथा याचा अर्थ संतांचं चरित्र, साधूचं चरित्र, ती साधुकथा ही सगळी सांगून झाल्यानंतर, सगळा कार्यक्रम संपल्यानंतर सांगणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की याच्यापेक्षा अधिक आपल्याला सांगता आलं असतं तर ती साधुकथा. कितीही सांगितल्यानंतर जी शिल्लक राहते ती साधुकथा. वेळेची मर्यादा, काळाची मर्यादा या सर्व मर्यादा ओलांडूनही वाणी जरी बोलत राहिली तरी सुद्धा ती वाणी बोलताना सुद्धा आपल्याला याच्यापेक्षा अजून बोलायचंय, याच्यापेक्षा अजून बोलायचंय असं करता करता ती वाचा थांबली तर मग ती साधुकथा. मला या शिबिराची परिपूर्णता, संपन्नता कधी होईल असं वाटतं. मला असं वाटतं की आपण सर्वजण हा कार्यक्रम संपवून घरी गेलात, ही सगळी चरित्र या महापुरुषांची, आपल्याच परंपरेतल्या महापुरुषांची आपण ऐकून ज्या वेळेला घरी जाऊ आणि घरी जाऊन जेव्हा या शिबिराचं आत्मचिंतन करण्याकरता प्रवृत्त होऊ तेव्हा आपल्याला असं वाटलं पाहिजे की ही सगळी चरित्र आपण ऐकली पण या ऐकण्यापेक्षा सुद्धा चरित्र नायक हा अजून वेगळाच शिल्लक आहे असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला या शिबिराची सांगता झाली, त्यावेळेला या शिबिराची परिपूर्णता झाली. वाचा जेथ विसवे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषद बोलतं. किंवा भगवंताबद्दल बोलताना तुकाराम महाराजांनी मन वाचा तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले असं चिंतन. मनाच्या वाचेच्या अतीत असणारं ते स्वरूप आहे. वाचा जिथपर्यंत पोचू शकते ती एक मर्यादा आहे, शब्द जिथपर्यंत पोचू शकतात ती एक मर्यादा आहे. त्या मर्यादेमध्ये सुद्धा व्याकरणाने शब्दाचं सामर्थ्य सांगताना 3 टप्प्यामध्ये ती मर्यादा आपल्याला सांगितली आहे. म्हणून शब्दाची अभिधा शक्ती, शब्दाची लक्षणाशक्ती, शब्दाची व्यंजनाशक्ती असे भेद व्याकरणाला करावे लागले. वाच्यार्थाने शब्दाचा अर्थ सांगणं, लक्षार्थाने शब्दाचा अर्थ सांगणं, व्यंग्यार्थाने शब्दाचा अर्थ सांगणं, पण या सर्व प्रकारांच्याही अतीत असणारं ते स्वरूप असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये शब्दाचं वर्णन करताना शब्दाची एक मर्यादाही सांगून ठेवली, वर्णनही केलंय मर्यादाही सांगितली. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विषदू आरिसा नोहे. शब्द हा बाप उपेगी आहे, अत्यंत उपयोगी पडणारा, पण कुठल्या बाबतीत?
स्मरणदानी प्रसिद्ध, स्मरण करून देण्याकरता शब्द प्रसिद्ध आहे. अमूर्त असणाऱ्या परमतत्वाचं वर्णन करणं हे शब्दाच्याही बाहेरचं आहे. आणि संतांच्या चरित्रामध्ये याची वारंवार अनुभूती आपल्याला येते. संतांचं, सद्गुरु गुंडा महाराजांचं चरित्र मला सांगायचं आहे. हे चरित्राला प्रारंभ करण्यापूर्वी, चरित्र काय असतं, कसं असतं, चरित्र कुणाचं होऊ शकतं, चरित्र कुठपर्यंत राहू शकतं, या सर्व प्रास्ताविकातल्या विचारांना आणि विस्ताराला आत्ता मी वाव देत नाहीये, माझ्या वेळेची मर्यादा लक्षात घेता. पण पत्रिका पाहिल्यानंतर मला एक दिलासाही असा मिळालाय की याच्या पुढचा अर्धा तास रिकामा वेळ म्हणून ठेवलाय. कुठेतरी एक परमार्थातला स्वार्थ माझ्या मनात डोकावू पाहतोय की त्या वेळेची उपयुक्तता. पण याच्याबरोबर हेही खरं आहे की वक्ता, एक नियमच आहे वक्तृत्वाचा की वक्ता बोलत राहावा असं वाटेपर्यंतच वक्त्यांनी थांबलेलं बरं असतं. आता हा कधी थांबेल असं म्हणून जर श्रोते घड्याळाकडे बघायला लागले तर योग्य नाही. पण आपण चिंता करू नका. मी थोडक्या शब्दामध्ये माझं चिंतन मांडतोय. संतांचं चरित्र सांगायचंय. संत दोन प्रकारानं या पृथ्वी तलावर अवताराला येतात. संतांचा जन्म नाही आहे, संतांचा अवतार आहे. जन्म आणि अवतार याच्यात फरक आहे. जन्म हा पारतंत्र्यात होत असतो आणि अवतार हा स्वातंत्र्यात होत असतो. कर्माचं पारतंत्र्य, बुद्धीचं पारतंत्र्य, इंद्रियाचं पारतंत्र्य, मनाचं पारतंत्र्य, हे पारतंत्र्य जिथे जिथे आहे तिथे तिथे जन्म मानावा लागतो. अगा कर्मी जै उरावे तैतिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहायक. कर्माचं पारतंत्र्य असल्यामुळे तो जन्म मानला गेला. पण जिथं सगळं स्वातंत्र्य आहे, कर्माचं स्वातंत्र्य आहे, बुद्धीचं स्वातंत्र्य आहे, मनाचं स्वातंत्र्य आहे, इंद्रियाचं स्वातंत्र्य आहे, देशकालाधिकांचं स्वातंत्र्य आहे, त्यावेळेला तो जन्म नसतो, तो अवतार असतो. अवतरती असं म्हणून खाली येणं या अर्थाने. पण वेदांतामध्ये तत्वभूमिकेतून अवतरती या व्युत्पत्तीला फारसं प्राधान्य दिलं गेलं नाही अवतार शब्दाच्या चिंतनामध्ये. मला आत्ता त्या खोलात जायचंही नाही. संतांचा अवतार असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, किंवा संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्म रक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे, असं एकनाथ महाराजांनी म्हटलं. त्यांचा अवतार हा जगाच्या कल्याणाकरता होता. थोडा फरक मी फक्त सांगतो की परमात्म्याचाही अवतार आहे आणि साधू महात्म्याचाही अवतार आहे. पण या दोघांच्या अवतारामध्ये जरा फरक आहे, कार्यशैलीमध्ये फरक आहे. एक सामान्य युक्तिवाद करतो मी आणि पुढे चलतो. परमात्म्याचा अवतार पृथ्वी तलावर झाला, भगवान अवताराला आले आणि भगवंतांनी कार्य त्यांचं केलं. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. देवाचं काम भक्तांचं रक्षण केलं, दुष्टांचं निर्दलन केलं आणि आपला प्रवृत्ती धर्माला अनुसरून असणारं कार्य करून भगवान आपल्या निजधामाला परत गेले. हा युक्तिवाद आहे. परत गेल्यानंतर, निजधामाला गेल्यानंतर आपल्या कार्याचं सिंहावलोकन करताना भगवंतांनी विचार केला की काय केलं, आपण पृथ्वी तलावर गेलो, केलं काय? काय नाही, दुष्टांचं निर्दालन केलं, सज्जनांचं रक्षण केलं, आपला प्रवृत्ती धर्म आहे ते कार्य करून आपण परत आलो. आणि त्यावेळेला देवाच्या डोक्यात असा प्रकाश पडला की आपण दुष्टांचं निर्दलन केलं, सज्जनांचं रक्षण केलं, ही दोन टोकाची कामं आपण केली. सज्जन आणि दुर्जन या दोघांच्या संबंधानं कार्य केलं, पण या दोघांच्या मध्ये अडकलेला जो आहे त्याच्याबद्दल काही केलं नाही. भगवंताचा अवतार एकतर सज्जना करता होतो नाहीतर दुर्जना करता होतो. म्हणजे एकतर हनुमंतासाठी प्रभू रामचंद्र येतील नाहीतर रावणासाठीच येतील, एकतर पुतरेसाठी येतील नाहीतर अर्जुनासाठी येतील, एकतर कंसाकरता येतील नाहीतर उद्धवा करता येतील. त्यांना दोनच ध्रुव माहिती आहेत. पण या दोघांच्या मध्ये अडकलेला जो सामान्य जीव आहे, सामान्य मनुष्य आहे, त्याच्याकरता भगवंताला माहितीच नाहीये तो, कारण त्याचा उल्लेखच नाहीये कुठे. मी याच्यासाठी येतो असं कुठे काहीच म्हटलेलं नाही. जे धड सज्जनही नाहीत, जे धड दुर्जनही नाहीत, यांच्यासाठी आपण काही केलं नाही. हा वर्ग म्हणजे आपला वर्ग आहे, तुमचा माझा वर्ग आहे. आम्ही विनोदानी नेहमी असं म्हणतो की आपल्यापैकी सज्जन कोण, हात वर करा. धाडस नसतं, धाडस नसतं. बरं, जाऊ दे. आपल्यापैकी दुर्जन कोण, कोणी करणार नाही. म्हणजे अडचण कुठे होती आपली? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नसतं आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. या संभ्रमात आपण नेहमी अडकलेलो असतो. आपण सज्जन का दुर्जन? बर, आणिक एक त्याच्यामध्ये इतका थोडा बारकावा आहे की आपल्यापैकी सज्जन कोण म्हणून हातवर करा कोणी करत नसतं. अगदी हे विचारणारा सुद्धा हातवर करून कधी सांगत नाही मी सज्ज नाही म्हणून. कारण काय, ऐकणाऱ्याला हे माहिती असतं की जो हातवर करून मी सज्ज नाही म्हणून सांगतो, म्हणजे जो खरा सज्जन असतो तो कधी हातवर करून मी सज्ज नाही म्हणून सांगतच नसतो, आणि जो हातवर करून मी सज्ज नाही म्हणून सांगतो त्याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा नसतो. त्याच्यामुळे कोणी हातवर करत नसतं, माणसं तशी हुशार असतात. भगवंतांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे या मधल्या लोकांसाठी, कारण ही जीवदशा आहे. ज्ञान आणि अज्ञान याच्या सीमारेषेवर हा उभा आहे. सत्संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती याच्या सीमारेषेवर ही जीवदशा आहे. योग्य अयोग्याच्या विवेकाच्या सीमारेषेवरती हा जीव उभा आहे. सज्जनता आणि दुर्जनता याच्या सीमारेषेवर हा जीव उभा आहे. म्हणजे आम्ही जर दुर्जन असतो तर या शिबिराला आलोच नसतो. कुठेतरी एक सज्जनता आमच्या अंतःकरणामध्ये घर करू नये, पण त्याच वेळेला वर्तमानातला कुठला तरी स्वार्थ त्या सज्जनतेला झाकून आम्हाला दुष्कर्माकडे प्रवृत्त करतो आहे, हेही आम्हाला त्याच वेळेला नाकारता येत नाही आहे. एक मध्ये अडकलेलो आहोत आम्ही, कुठेतरी कुठलंच धड इकडे नाही धड तिकडे नाही, असं मध्ये. जीवदशा म्हणतात याला. संतांचा अवतार हेतुतः यांच्याकरता होता. ज्ञानेश्वर महाराज कुठल्या सज्जनांचं रक्षण करण्याकरता अवताराला नाही आले, किंवा तुकाराम महाराज कुठल्या दुर्जनाचं निर्दलन करण्याकरता अवताराला नाही आले. देवाने विचार केला काय करावं, मधल्या लोकांसाठी कार्य करायचं, मग पुन्हा गेलं पाहिजे. म्हणून भगवान जर पुन्हा येतील तर पुन्हा तोच प्रवृत्ती धर्म त्यांच्या गळ्यात पडेल, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता. याच्याकरता देवाने विचार करून असं ठरवलं की असा कुठला तरी अवतार आपल्याला शोधला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे, पण दिसायला तरी आपण सामान्य जीवासारखं दिसलं पाहिजे. आपलं देवत्व तरी न सुटावं आणि दिसायला ज्यांच्याकरता कार्य करायचं आहे त्यांच्यातला एक दिसावा, असा कुठला अवतार आहे? दिसायला माणूस आणि असायला देव. आणि मग देवाला कळलं की असा एकच अवतार असू शकतो जो संतांचा अवतार आहे. असायला परिपूर्ण परमात्मा आणि दिसायला मात्र तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य माणूस. आणि अशा रूपाने ज्या वेळेला भगवान प्रकट झाले त्याच वेळेला तुमच्या माझ्या संबंधानं कार्य करता आलं, नाहीतर तुम्हाला आम्हाला उपदेश करायचा अधिकार देवालाही नाही, कारण आपण त्याला माहितीच नाही आहोत. आपण त्याला माहिती होऊ तो जर त्याची अवस्था बदलेल तर, तो जर संत रूपामध्ये गुरु रूपामध्ये येईल, सद्गुरु रूपामध्ये तो समोर येईल, तरच त्याला जीव कळेल. म्हणून देवाचं चिंतन करताना, देवाच्या अवताराची मीमांसा करताना परित्राणाय साधूनाम ही होऊ शकते, तर संतांच्या अवताराची मीमांसा करताना तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव, याच्यामध्ये संतांचंही नाव नाही आणि दुर्जनाचंही नाव नाही, जन जड जीव यांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार होतो. हा अवतार संत घेतात ते दोन प्रकारानं घेतात. संतांमध्ये दोन प्रकार आहेत. हे प्रकार तारतम्याने विचारात घ्यावेत का हा प्रश्न मी आत्ता उपस्थित करू इच्छित नाही आहे. याच्यामध्ये तारतम्य मला सांगायचं नाही आहे. पण तरीही हे दोन प्रकार संत चरित्रामध्ये किंवा संत जीवनामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यातला एक प्रकार आहे तो अजानसिद्ध संतांचा आणि दुसरा प्रकार आहे तो साधनसिद्ध संतांचा. संत दोन प्रकारचे असतात, एक अजानसिद्ध संत आहेत आणि दुसरे साधनसिद्ध संत आहेत. अजानसिद्ध संत म्हणजे काय आणि साधनसिद्ध संत म्हणजे काय? अजानसिद्ध संत म्हणजे जे संत म्हणूनच अवताराला येतात. उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज अवताराला येतानाच संत म्हणून अवताराला आले. त्यांच्या चरित्रामध्ये कुठेही त्यांनी मी आमची आमची साधना केली, मी इतका वेळ नामजप करत होतो, मी इतक्या वेळ भगवत चिंतन करत होतो, इतक्या वेळ ध्यान करत होतो, माझी देवपूजा इतक्या वेळ चालत होती, मी असे पाठ घेत होतो, मी असं ज्ञानदान करत होतो, असं कुठेही चिंतन नाही. संत म्हणूनच अवताराला आले. कुठल्याही साधनेचा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये दिसत नाही. त्यांच्याच भाषेमध्ये बोलायचं झालं, बाळपणीचं सर्वज्ञता वरितयाते. बाळपणीचं सर्वज्ञता वरितयाते. वयसेच्या गावा न येता, कुठलेही ते कुठल्याही वयाचे आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. कुठलं वय, त्यांचं क्षेत्र, त्यांचं गाव, त्यांचा जन्म असं काही न मानता बाळपणी. पण मी ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अगदी आग्रहपूर्वक हे सांगू इच्छितो की बाळपणीचं सर्वज्ञता वरितयाते हे ज्ञानोबरायांना म्हणणं हा सुद्धा त्यांचा अपमानच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काही बाळपणीचं सर्वज्ञता नव्हती. बाळपणीचं नव्हती होती म्हणजे काय? गर्भावस्थेमध्ये नव्हती काय? ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान झालं हीच मुळात चुकीची गोष्ट आहे. माझं म्हणणं पटणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराज फार मोठे ज्ञानी होते, खोटी गोष्ट आहे, असं कधीच नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी नव्हते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान उभं होतं. प्रत्यक्ष ज्ञान अवताराला आलं. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलंय मला खूप सुंदर. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्निने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नुसतं ज्ञानदेव शब्द उच्चारला तर देव ज्ञान देतो. एवढी ज्यांच्या नावाची ताकद आहे की जे नाम आणि रूप मायेचे अंश म्हणून गृहित धरले जातात त्या नावात जर एवढं सामर्थ्य आहे तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या कृपेमध्ये, त्यांच्या सहज कृपेमध्ये, त्यांचा डोक्यावर हात ठेवण्यामध्ये काय सामर्थ्य असेल आपण चिंतन करू शकतो. कैमुत्तिक न्यायानं विचार करा. अजानसिद्ध संत कुठलीही साधना न करता संत म्हणून अवताराला आले, संत म्हणून कार्य केलं आणि कार्य संपल्यानंतर संत म्हणून अवस्थित राहिले. आणि दुसरा प्रकार जो आहे तो साधनसिद्ध संतांचा आहे. साधनसिद्ध संतामध्ये दोन प्रकार, पुन्हा एक सूक्ष्मता आहे. साधनसिद्ध संतांमध्ये दोन प्रकार असतात. एक साधनसिद्ध संत अजानसिद्धच असतात पण जगाला साधन कसं करावं हे दाखवावं म्हणून साधनसिद्ध साधनसिद्धाचं रूप घेऊन येतात. हा त्याच्यातला एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग साधनसिद्ध म्हणजे जीवदशेमध्ये जन्माला येतात. पहिल्यांदा जीवदशेमध्येच राहतात, कालांतरानं गुरुकृपा ईश्वरकृपेनं अंतःकरणकृपेनं ग्रंथकृपेनं अंतःकरण शुद्धीद्वारा परब्रह्मस्वरूपाचं निर्मल असं ज्ञान होतं, परब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात आणि परब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीनंतरही जगाला त्या मार्गानं नेण्याची इच्छा बाळगतात, अशा अवस्थेला स्वतःच्या सामर्थ्यानं प्राप्त होतात. हा त्याच्यातला दुसरा वर्ग आहे. साधनसिद्ध संतांमध्ये दोन वर्ग आहेत. मला या चरित्राकडे यायचंय ते या मार्गाने यायचंय. मला अजानसिद्ध भूमिकेतून गुंडा महाराजांच्या चरित्राकडे यायचं नाहीये. मला यायचंय ते साधनसिद्ध संतांच्या भूमिकेतून गुंडा महाराजांच्या चरित्राकडे यायचं की जे चरित्र साधनसिद्धता त्या चरित्रामध्ये दिसून येते. कुठेतरी गुंडा महाराजांनी काही साधन केलेलं आहे असं दिसून येतं, पण ते साधन करणं हा त्यांच्या व्यक्तिगत साधनेचा भाग नसतो. अशा संत महात्म्या गुंडा महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, आणखीन आपल्या परंपरेतले अनेक भगवत भक्त आपल्याला असे दिसतील की ते त्यांची साधना ही त्यांची व्यक्तिगत साधना नसते, पण जगाने अशी साधना करावी याच्याकरता जो आदर्श उभा करायची आवश्यकता असते तो आदर्श त्यांनी दाखवून दिलेल्या साधनेशिवाय निर्माण होत नाही. म्हणून जगाकरता ती साधना ते करून दाखवतात, त्या साधनेने त्यांच्या स्वरूपाच्या प्राप्ती पर्यवसान होत नाही त्या साधनेचं, कारण ते तर स्वरूपावर अधिष्ठितच आहेत, पण जगाला कळत नाही. अगदी सोपं बोलायचं झालं तर पाटीवर अ काढणं हे ज्या वेळेला विद्यार्थ्याला जमत नाही त्यावेळेला शिक्षकाला हातात पाटी घ्यावी लागते. शिक्षकाला हातात पाटी घ्यायचं काय कारण आहे, कशासाठी? तो काही पाटीवर मुळाक्षर गिरवून मोठा होणार नाहीये, त्याला येतंय ते सगळं, मग तो तरी हातात पाटी घेऊन का गिरवतो याला कळावं, एवढाच उद्देश आहे. तुकाराम महाराजांची भाषा आहे, अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यातच संतत्व आहे हे आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितलंय. प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागे. लोकांसाठी त्यांना कर्तव्य आहे, नाहीतर त्यांचं व्यक्तिगत कर्तव्य काही नाही. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, पंचदशीमध्ये म्हटल्याप्रमाणे मी धन्य आहे, मी धन्य आहे, कारण मला कुठलंही कर्तव्य कुठलंही प्राप्तव्य माझ्या जीवनामध्ये आता मला शिल्लक नाही आहे. मी धन्य झालोय, आता विशेष हेतूने काही करा. तुकाराम महाराजांनी काम नाही झालो पाही रिकामा, बस रिकामा झालो. रिकाम होणं दोन प्रकारानं, आपणही रिकामेच आहोत, म्हणजे आत्ताचं म्हणत नाही, एरवी कधी माणूस म्हणतो मला काही नाही सध्या काही काम नाही. एकदम स्वामीजी आम्हाला लोक भेटायला येतात, तुमच्या समोर हे बोलू नये पण मी धाडस करतो, आम्हाला सांगतात आता काही नाही निवृत्त झालो काही काम नाही, रिटायर झालो निवृत्त झालोय आता काही काम नाही, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. पण मी अशा लोकांच्या घरात राहून आलेलो आहे आणि मी पाहिलंय की सध्या निवृत्त झालेल्या जेवढी कामं आहेत तेवढी कामावर असणाऱ्यांना कामं नाही आहेत. मुलांना शाळेत सोडायचं यांच्याचकडे, येता येता भाजी घेऊन यायचं यांच्याचकडे,
धुणं वाळत घालायला लागतं,
हो धुणं सुद्धा यांनीच वाळत घालायचं, येताना यांनी भाजी घेऊन यायची असते. भाजी घेऊन आल्यानंतरही जर वेळ शिल्लक राहिला तर ती चिरून द्यावी लागते, त्याच्यानंतरही वेळ राहिला तर करावी लागते. धुणं वाळत घातल्यानंतर ते वाळल्यानंतर घड्या कराव्या लागतात. यांची संध्याकाळपर्यंत कामं संपत नाहीत आणि हे म्हणतात काम नाही झालो पाही रिकामा. काम नसणं काम नाही म्हणण्यामध्ये प्राप्तव्य आणि कर्तव्य या दोन्हीचाही निषेध आहे. 18व्या अध्यायामध्ये कर्माच्या बाबतीत सर्वकर्म संन्यास सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जी भूमिका मांडली आहे ती आपण आवर्जून पहा. ज्याला काही प्राप्तव्य आहे त्यालाच काही कर्तव्य असू शकतं. ज्याच्या जीवनामध्ये काही प्राप्तव्य शिल्लक नाहीये तो कर्तव्याकडे का म्हणून प्रवृत्त होईल? मला जोपर्यंत काहीतरी मिळवायचं असतं तोपर्यंत मी कर्म प्रवृत्त होऊ शकतो. मला मिळवण्यासारखंच काही राहिलेलं नाहीये, त्याला ज्ञानदान नावाची अवस्था म्हणतात. मी आपल्याला हे बोलीन थोडा जर वेळ माझ्याकडे शिल्लक राहिला तर. साधन आपली साधना ही कशी केली पाहिजे आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती कशी करून घेतली पाहिजे, कारण योग्य साध्य एक वेळ माणसाला निवडता येतं पण त्या साध्याच्या प्राप्तीकरता नियत साधनाची निवड ही गुरुकृपा आणि गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय प्राप्तच होऊ शकत नाही हा नियम आहे वेदांताचा. नाही तर मग गुरुचं कामच राहिलं नसतं या जगतामध्ये काही. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे हे जेव्हा ज्ञान किंवा उपनिषदामध्ये सर गुरुम एव कर्म केल्यानंतर एक अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्षाचा विचार सांगितला जातो. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मण निर्वेद मायान नास्ती अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणी हे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. तरी तुम्ही गुरुकडे जा, कशा करता जा, काय कारण आहे त्याच्याकडे जायचं? कारण ब्रह्मज्ञानाची उठाठेव आपल्याला आपल्या बुद्धीनं करता येत नाही. म्हणून तुम्ही बाकी कुठल्याही ज्ञानाची उठाठेव आपल्या बुद्धीनं आपण करू शकतो तेवढं सामर्थ्य एक मनुष्य योनीत जन्माला आलो म्हणून देवाने आपल्याला दिलंय, पण ब्रह्मज्ञान नाही. आचार्यांनी म्हटलंय याच्या भाष्यावर, या श्रुतीवरच्या भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलंय, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात गुरुमेव अभिगच्छ. तुम्ही गुरुकडेच गेलं एव घातलाय, गुरुकडेच गेलं पाहिजे. हा चकार फार महत्वाचा. का गुरुकडे जावं? नियम आहे त्याला. भागवतावर वल्लभाचार्यांची एक टीका आहे, त्या टीकेमध्ये वल्लभाचार्यांनी याचा खुलासा फार सुंदर केला, फार सुंदर. प्रभू रामचंद्र हे साक्षात ब्रह्म आहे, पण वसिष्ठांकडे जाऊन विचारतात गुरुजी ब्रह्म काय असतं मला सांगावं. प्रभू रामचंद्रांनी विचारावं ब्रह्म म्हणजे काय. गोपिका ब्रह्मज्ञानी आहेत, पण गर्गाचार्यांना विचारतात पाळण्यात झोपलाय ब्रह्म समोर आणि त्याच्या जवळ पाळण्यामध्ये जवळ उभ्या राहून त्या गोपिका गर्गाचार्यांना विचारतात महाराज हे ब्रह्म काय असतं, अगं पाळण्यात झोपलंय तुझ्या समोर काय असतं काय. पण त्या विचारतात, का विचारतात? वल्लभाचार्यांनी त्याचं कारण सांगितलंय, प्रभू रामचंद्र स्वतः ब्रह्म आहेत पण वसिष्ठांना विचारायला जातात. याचं कारण ब्रह्माला सुद्धा ब्रह्मज्ञान गुरुकडूनच घ्यावं लागतं हा नियम आहे. म्हणून स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या सामर्थ्यानं कोणी कितीही मोठा असला, म्हणून तर शुकाचार्यांना जनक राजाकडे पाठवण्याची वेळ आली ना व्यास महर्षींना, नाही तर शुकाचार्य ब्रह्मज्ञानी नव्हेत काय. विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुले, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं. गुरुचं स्थान आपल्या जीवनामध्ये एक दिशादर्शक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, की जो मार्ग आपल्याला श्रेयाची प्राप्ती करून देणार आहे, की जो मार्ग अंततोगत्वा स्वस्वरूपामध्ये येऊन थांबणार आहे, जो मार्ग आपल्याला परमात्म स्वरूपाशी लीन करून टाकणार आहे, एकरूप करून टाकणार आहे, त्या मार्गावर गुरु हा टप्पा घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ही साधना आपण जगाला शिकवावी याच्याकरता साधनसिद्ध अशा संतांचं अवतरण या पृथ्वी तलावर होत असतं. मला ज्या मार्गाने या चरित्राकडे प्रवृत्त व्हायचंय तो हा मार्ग आहे. सद्गुरु श्री गुंडा महाराजांचं चरित्र हे असंच एक असं दिव्य चरित्र आहे की ज्या चरित्राकडे पाहून कुठल्याही साधकाच्या अंतःकरणामध्ये असं वाटावं की जीवन जगावं तर असं जगावं, नाहीतर जगू नये. जगावं तर असं जगावं ज्या जगण्याला काही किंमत आहे. एका सुभाषितामध्ये आहे, माणसानी दोनच पद्धतीनं मरावं, एक तर साधूसारखं मरावं नाहीतर सैनिकासारखं मरावं, मध्ये कुठे मरूच नाही. एक तर साधू सारखं मरावं नाहीतर मग सैनिकासाठी सारखं देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करताना. दोनच मरण या जगतामध्ये प्रशस्त मरण आहे. कुठेतरी अपघात झाला, टाचणी टोचली म्हणून मेला, याला काही अर्थ नसतो. आणि ते मरण त्या वेळेला यावं याच्याकरता जीवनभर जी साधना करावी लागते ती फार आवश्यक आहे. त्या साधनेला फार महत्व आहे. गुंडा महाराजांचं चरित्र असं दिव्य चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये आपल्याला कुठे कुठे त्यांचं अनुसरण करण्याचेही प्रसंग आहेत आणि कुठे कुठे केवळ त्यांच्याबद्दलचा आत्मभाव, त्यांच्याबद्दलचा श्रद्धाभाव वाढावा असेही प्रसंग आहेत. कारण आपण ऐकलंय चरित्र हे दोन प्रकारचं असतं, एक अनुभव चरित्र आहे आणि एक लीला चरित्र आहे. अनुभवश्च लीला चेत उच्चते चरितम द्विधा, उज्ज्वल नीलमणीमध्ये रूप गोस्वामींनी म्हटलंय. अनुभवश्च लीला चेत उच्चते चरितम द्विधा, चरित्र हे दोन प्रकारचं असतं, अनुभव चरित्र आणि लीला चरित्र. आपण ऐकून आला, ज्या चरित्राचं आचरण करायचं असतं ते अनुभव चरित्र असतं आणि ज्या चरित्राचं श्रवण करायचं असतं ते लीला चरित्र असतं. हे चरित्राचं श्रवण आपण या तीन दिवसांमध्ये केल्यानंतर घरी जाऊन काय करायचंय की या हे चरित्र आपल्या जीवनात उतरवावं याच्याकरता काही प्रयत्न करायचे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चावलवली म्हणून घरी जाऊन चिंतन करताना मी रोज भिंतीला धक्का द्यायला लागलो तर मी त्याला प्रयत्न म्हणणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्पतया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही हे जर चरित्र आपल्या समोर मांडलं असेल तर माझ्या सुद्धा वाचेनी सत्यवादाचं तप आकल्प केलं पाहिजे याच्याकरता मी प्रयत्न करणं याला मी चरित्राचं अनुसरण म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली म्हणून मी चालवतो, त्यांनी रेडा बोलवला म्हणून मी एखाद्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवायला जातो, चालत नाही, उपयोग होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला म्हणून मी सुद्धा कुठल्या तरी पर्वताला हातावर घेण्याचा प्रयत्न करतो, असं होऊ शकत नाही. गावाला जाताना आम्हाला सुटकेस उचलायला हमाल करावा लागतो, काय गोवर्धनाची भाषा आम्ही करावी आणि का करावी. आम्ही सांगितल्यानंतर आमची मुलं ऐकत नाहीत, का रेडा बोलेल, कशासाठी हे प्रयत्न करायचे. माझी असत्यवादाचे तप हे अनुभव चरित्र आहे की या चरित्राचं आचरण केलं गेलं पाहिजे की वाटेल ते झालं तरी मी देशकाल परिस्थितीचा विचार करून सत्यत्वाचा निग्रह करेन आणि योग्य सत्य त्या काळामध्ये त्या देशामध्ये जे आहे तेच प्रकट करेन, माझ्या मुखामधून अशुद्ध वाणी बाहेर पडू नये याच्याकरता माझ्या वाणीला शुद्धता येण्याकरता जे तप करावं लागणार आहे ते मी करीन. हा सर्व या तीन दिवसाच्या चर्चासत्राचा आणि या सर्व शिबिराचा मग तो समारोप होईल जिथे आपण जेव्हा आपण हा प्रयत्न करू. गुंडा महाराजांच्या चरित्रामध्ये लीलाही दिसून येते, त्यांच्या चरित्रामध्ये अनुभव चरित्रही आहे, त्यांच्या चरित्रामध्ये अनुसरणाचीही अनेक स्थळं आहेत. मी आपल्याला अशा सर्धोपट मार्गाने हे चरित्र सांगू इच्छित नाहीये. खरं म्हणजे की त्यांचा जन्म असा असा झाला, त्यांच्या आईवडिलांचं नाव हे, इतक्या साली झालं, मग अमक्या अमक्या सालामध्ये ते अमुक अमुक विद्या उत्तीर्ण झालं, हे असं सर्धोपट चरित्र सांगण्याची माझी व्यक्तिगत इच्छा नाहीये. कारण माझ्या मर्यादित वेळेमध्ये ते सर्व चरित्र सांगून होणार नाही म्हणून त्या चरित्राचं सिंहावलोकन करावं, एक गोषवारा आपल्यासमोर मांडावा की संतांच्या चरित्राला असं जे चरित्र असतं साधुपुरुषांचं त्या चरित्राला कुठेतरी अध्यात्माचं एक अतिशय अभेद्य असं अधिष्ठान असतं की त्या चरित्रामध्ये घडणाऱ्या घटना आणि खाली असणारं ते तत्वज्ञानाचं तत्वनिष्ठेचं अधिष्ठान, भगवत चिंतनाचं भगवत कृपेचं भगवत श्रद्धेचं अधिष्ठान, त्या अधिष्ठानावर घडणाऱ्या त्या घटना, त्या घटनातून निघणारा प्रत्येक एक धागा कुठेतरी आपल्याला त्या अधिष्ठानाशी जोडणार आहे, कुठेतरी आपल्याला तो त्या तळापर्यंत नेणार आहे, त्या तो धागा पकडून आपण तिथपर्यंत जायचं आहे एवढंच आपल्यासमोर यावं याच अर्थाने मी फक्त बोलतो. मला चरित्रातल्या सर्व घटना सांगायच्या नाहीयेत. गुंडा महाराजांचं चरित्र हे अलौकिक चरित्र आहे. आपण जी चरित्र ऐकून आलात ती सगळीच चरित्र अशी आहेत. आपली परंपरा खूप खूप चांगली आहे, खूप व्यापक आहे, आभाळापेक्षा व्यापक आहे. आणि आणखीन पुढे बोलू, भगवान बोलतात म्हणून मी बोलतो, तयाचे चित्त गवसणी व्यापकामज, त्या संत महात्म्यांचं चित्त माझ्यासारख्या व्यापकाला सुद्धा गवसणी होईल इतकं ते चरित्र व्यापक आहे. आभाळापेक्षा व्यापक क्षुल्लक गोष्ट आहे. भगवंतापेक्षा सुद्धा अशी चरित्र व्यापक असतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी संतांची, कारण देवाला त्या चरित्राची ओढ आहे. म्हणून तेही प्राणापरवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती, अशी भाषा भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये वा, ते मला प्राणापेक्षा प्रिय वाटतात जे माझ्या भक्ताचं चरित्र गातात. म्हणजे याच्यात कैमुत्तिक न्यायानं हा विचार करा की भक्ताचं चरित्र गाणारा जर देवाला प्राणापेक्षा प्रिय आहे तर भक्त किती प्रिय असेल. अतिशय व्यापक असं चरित्र. गुंडा महाराजांचं जीवन हे वैराग्य संपन्न जीवन होतं, अतिशय वैराग्य. बालवयापासून त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य होतं. वैराग्य तसं सर्वांच्या अंतःकरणामध्ये अल्प कालामध्ये विशिष्ट प्रसंगाने निर्माण होतच असत. एखादा दुःखद प्रसंग पाहिला वैराग्य निर्माण होतं. एखाद्या वेळेला त्या योगवासिष्ठामध्ये असं चिंतन, एखादा निषिद्ध विषय पाहिल्यानंतर सर्वांच्याच अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. एखादा घाणेरडा विषय पाहिला वैराग्य निर्माण होतं, पण त्या वैराग्याला खरं वैराग्य म्हणू नये. खरं वैराग्य एखादा मनुष्य गेला त्याला पोचवायला माणसं स्मशानापर्यंत जातात. स्मशानामध्ये ते वातावरण तितकं करुण असतं, इतकं विचित्र असतं की ते त्या वातावरणामध्ये कुणाच्याही अंतःकरणामध्ये जीवनाचं अंतर्मुख चिंतन करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होतच असते. माणसांचं रडणं, त्याचा देह अचेतन पडलेला, माणसांच्या डोळ्यातून येणारे अश्रू, त्याच्या संबंधानं निर्माण होणारी आठवणी, ते चिता रचली जाते, त्याचं पूजन होतं, तो विधी होतो, त्याला चितेवर ठेवलं जातं, काय त्याला त्याचं काही नसतं, तो आपला त्याला अग्नी दिला जातो, ती चिता धडाडून पेटली जाते, माणूस त्या चितेजवळ बसून हा विचार करतच असतो, काय माणसाचं जीवन आहे. किती मनुष्य आयुष्यभर झटेल झगडेल तरी शेवटी एका दिवशी हे सत्य नाकारता येणार नाही की त्याला हा देह टाकून जावा लागतो. काही काही उपयोग नाही, आपण किती जरी काही धडपड करत राहिलो तरी मानवी जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा वगैरे हे सगळे विचार तिथे येतात. ती जागाच अशी आहे. जीवनाचं चांगलं चिंतन, तत्वचिंतन करायचं असेल तर त्याच्यासाठी अन्य ठिकाणी जाण्यापेक्षा अशा ठिकाणी जावं प्रारंभीच्या काळामध्ये. तो विचार प्रकट व्हायला मदत होते. मग तो ठरवतो काही नाही, काही खरं नसतं, काही मानवी जीवनामध्ये अर्थ नाही. आता आपण तरी सावध झालं पाहिजे, जीवनाची कृतार्थता करून घेतली पाहिजे. बस आता इथून घरी गेलो ना, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा, याच्याशिवाय काही नाही. स्मशानात ठरवतो. संकल्पच अशा पवित्र जागेवर होतो की तो पूर्ण झाल्याशिवाय गत्यंतरच नसतो. घरी येतो, संध्याकाळची वेळ असते, स्मशानातून आला म्हणून घरी आंघोळ करतो, स्नान वगैरे गरम पाण्याने करतो, स्वच्छ होतो, शुद्ध होतो, गळ्यामध्ये जानवं असेल तर ते बदलतो. आल्यानंतर मग बायको म्हणते जेवायला अजून थोडा वेळ आहे, तुम्ही थंडीचे दिवस आहेत, तुम्ही संध्याकाळच्या वेळेला आलाय, स्नान झालंय, जरा चहा घ्या म्हणून गरम चहाचा कप आणून ठेवते. त्या चहाच्या कपामध्ये ती ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ कुठे कुठे विरघळून जातो शेवटपर्यंत नंतर सापडत नाही. हे वैराग्य निर्माण झालं पण टिकलं नाही ना. बिभत्स विषयं दृष्ट्वा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकाद एव जायते. संतांच्या ठिकाणी निर्माण झालेलं उत्तम वैराग्य हे विवेकातून उत्पन्न होतं आणि विवेकातून उत्पन्न झालेलं वैराग्य हेच वैराग्य स्थिर आणि शाश्वत वैराग्य असतं. प्रसंगानुरूप निर्माण झालेलं वैराग्य हे क्षणकाल टिकणारं. ज्या विषयाच्या संबंधाने तो वैराग्य निर्माण झालं त्या विषयाच्या संपण्यामध्ये, त्या विषयाच्या नाशामध्ये वैराग्याचाही नाश होऊन जात असतो. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते विवेकपादपस्यैव भोगमोक्ष फले स्मृतो. संतांच्या नित्य संपर्कातून माणसाच्या अंतःकरणात विवेक जागा होतो, कारण विवेकाचं राहण्याचं ते ठिकाण आहे. चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे की. संतांच्या जवळ ते विवेक आणि त्या विवेकातून निर्माण होणारं वैराग्य हे शाश्वत वैराग्य, गुंडा महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं वैराग्य हे असं क्षणामध्ये काही दिसणाऱ्या घटनांमुळे निर्माण झालेलं नाहीये, तर ते विवेकातून निर्माण झालेले. आणि ही विवेकदृष्टी त्यांना जन्मजात प्राप्त होती. योग्य अयोग्याचा निवाडा करणं, विवेक करणं याचा अर्थ काहीतरी दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मानणं एवढंच नाहीये. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते ह्या मूत्र फलभोग विराग हा तदनंतरम. विवेक चुडामणीच्या प्रारंभी शंकराचार्यांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी चिंतन केलं. त्या विवेकातून ते वैराग्य, नित्य अनित्याचा विवेक गुंडा महाराजांच्या अंतःकरणामध्ये पूर्वीपासून होता. बालपणापासून विरक्त असणारे गुंडा महाराज, चुडामणी महाराजांचं शिष्यत्व पत्करलं, बोधमंत्र मिळाला, जीवनाच्या कल्याणाचा एकमेव असणारा मार्ग हातामध्ये आला, जीवनाचं अंतर्मुखून चिंतन सुरू झालं आणि कुठेतरी नित्य अशा परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आणि अनित्य असणाऱ्या सर्व संसारादी पदार्थाचा त्याग करायचा या भावनेने दृढ झालेले गुंडा महाराज, या भावनेवर दृढ झालेले गुंडा महाराज एका विशिष्ट साधनेकडे गुरु आज्ञेने प्रवृत्त झाले. वैराग्य होतंच, अंतःकरण वैराग्याच्या अग्नीने तापलेलं होतं, शुद्ध झालेलं होतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्निजैसा, तुकाराम महाराजांनी म्हटलं. विवेकासहित वैराग्याचं बळ म्हणजे धगधगीत अग्नी आहे, त्या अग्नीनं जसं सोनं शुद्ध होऊन जातं तसं वैराग्याच्या अग्नीने अंतःकरण शुद्ध होत असतं. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये मग ज्ञान व्हायला फार वेळ लागत नाही. वशिष्ठ म्हणतात, अत उक्तम मया राम यदि शुद्धे हि चेतसी उपदेशोही प्रसरती तैल बिंदुरी वांभसी. रामा, मी तुला सांगतो, शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये उपदेश फार लवकर पसरतो. कसा पसरतो सांगू का तुला? पाण्यावर जर तेलाचा एक थेंब टाकला तर तो थेंब जसा तवंग रूपाने ताबडतोब पाण्यावर पसरतो तसा तत्वमसीचा थेंब जर अंतःकरणामध्ये पडला तर तो अंतःकरणामध्ये सगळीकडे पसरून जातो, वेळ लागत नाही त्याला. पाण्यावर तेलाचा थेंब पडणं वेगळं आहे आणि पाण्यावर तुपाचा थेंब पडणं वेगळं. तूप मोठं चांगलं असेल तेलापेक्षा, सध्या दोन्ही चांगलं नाही, पण तेलापेक्षा तुपाला किंमत जास्त असेल कदाचित. पण तुपाचा थेंब जर पाण्यावर पडला तर तो जिथं पडला तिथं तिजून राहतो, पण तेलाचा थेंब पाण्यावर पडला तर तवंग रूपानं सगळं पाणी व्यापून टाकतो. अंतःकरणामध्ये तुपाचा थेंब पडू नये, अंतःकरणामध्ये थेंब पडावा तो तत्वमसीचा पडावा, तो तेलाचा थेंब पडावा की जो अंतःकरण भरून टाकेल. एक दोन तीन घटना मी फक्त गुंडा महाराजांच्या जीवनातल्या अशा आपल्याला सांगतो की ज्याच्यामुळे त्यांचं वैराग्य, त्यांनी त्यांचा व्यापार हा सराफीचा व्यापार आणि जन्मजात ती सराफी त्यांच्यापर्यंत आलेली असल्यामुळे विवेक निर्माण व्हायला फार, कारण सराफीचा मुख्य हेतूच विवेक आहे. योग्य अयोग्याचा निवाडा करणं, सोनं आणि पितळ हे उघडं करणं हे सराफाचं मुख्य काम आहे. आपण आध्यात्मिक भूमिकेतून या घटनेकडे पाहाल तर मला वाटतं मला काय म्हणायचं हे आपल्याला कळेल. सरळ आहे, एका हातामध्ये लोखंड आणि दुसऱ्या हातामध्ये सोनं असेल तर सोनाराकडे जावं लागत नाही की ह्याच्यातलं लोखंड कोणतं आहे आणि सोनं कोणतं आहे आम्हाला कसोटीला घासून सांगा. पण एका हातामध्ये पितळ आणि दुसऱ्या हातामध्ये सोनं असेल तर सोनाराकडे जावं लागतं, वारंवार पाया पडावं लागतं आणि मग गरज नसली तरी सोनार घासून सांगतं. म्हणजे गरज नसली तरी म्हणजे त्याला त्याच्या त्याची नजर इतकी पक्की झालेली असते या धंद्यामुळे की त्याला बघितल्याबरोबर कळतं हे सोनं आहे हे पितळ आहे, पण तरी घासा. बरं एकदा नाही, अनेक वेळेला घासावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा एक अगदी प्राथमिक कामगाराला अरे घासून बघ, मग तो घासतो कळत नाही, मग तो त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्याला देतो, तो म्हणतो कळत नाही, तो त्याच्यापेक्षा मोठ्याला देतो, चार पाच जण असं घासून बघतात आणि मग शेवटी मालका मालक तुम्हीच बघा आम्हाला कळत नाही, मग मालक घासून पाहत. खरं पहिल्यांदा घासल्याबरोबरच ते कळतं सोनं आहे का पितळ, पण ते चार पाच वेळेला घासावं लागतं. खरं हे कारण असं सगळ्यांसमोर सांगण्यासारखं नाही आहे, लोकांसमोर अर्थात मी तुम्हाला लोक मानत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्या घरातले आहात त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला काही अडचण नाही आहे. मला काय असतं, सोनं कसोटीला घासलं ना की सोन्याचे काही कण कसोटीत जाऊन अडकत असत. म्हणजे दहा पाच वेळेला ते सोनं कसोटीला घासलं की दिवसभर बाकी काही धंदा नाही झाला तरी चालतं. अर्थात मला असं म्हणायचं नाही की सगळेच असे असतात, काही काही नरहरी सोनाराचे अवतारही असतील नसतील असं मला म्हणायचं नाही, पण सत्यतेचा सत्य असत्याशी मन केले ग्वाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं, जगत आणि परमात्मा, दिसणारं जगत आमच्या ज्ञानेंद्रियाला अनुभवाला येणारं आहे आणि असणारा परमात्मा हा मात्र इंद्रियातीत आहे, आम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रियाकीर जोगे काय होईल. तिथं मनाचं नख जाऊ शकत नाही, बुद्धीची दृष्टी जाऊ शकत नाही, इंद्रिय काय तिथपर्यंत जाऊ शकतील असं सत्य असणारं ते परमतत्व आणि सत्य म्हणून प्रतीतीला येणारा प्रपंच या दोन्हीला कसोटी लावली पाहिजे, कारण दोन्ही दिसायला समान दिसतात पण असायला खरं एक आहे. विवेकाची भूमिका कधी सिद्ध करावी लागते, दोन पदार्थ समोर यावेत, दोन्ही वरून सारखे दिसावेत, आतून सारखे नसावेत आणि दोन्हीपैकी एकानंच कल्याण व्हावं तर कसोटी, तर विवेक. दोन सारखे दिसतात, दोन्ही महत्वाचे, दोन्ही सोनंच आहे, विवेक करायची गरज नाही आहे. पण दोन्ही सारखे दिसतात पण आतून नाही आहेत, एक पितळ आहे एक सोनं आहे, दोन्ही दिसायला पिवळे आहेत पण आतून मात्र दोन्ही सारखे नाही आहेत, पितळ्याची किंमत सोन्याला नाही आहे. एकाचा त्याग करायचा, एकाचा स्वीकार करायचा. सराफीचा व्यवसाय घरामध्ये असल्यामुळे एक विवेक अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी जागृत होता, कसोटी सिद्ध होती हातामध्ये आणि त्या विवेकातून निर्माण झालेलं सत्य असत्याला ग्वाही केलेलं मन ज्या वेळेला सत्याच्या बाजूने न्याय देतं त्यावेळेला ते वैराग्य आपोआप स्वतःच्या क्रियेतून प्रकट व्हायला लागतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्याला नको म्हटलं तरी ते आपल्या मागे मागे फिरायला लागतं, नको येऊ माझ्या मागे असं वैराग्याला म्हटलं तरी ते म्हणतं नाही तुझ्याशिवाय मला आश्चर्य नाही आता. वैराग्य दवडिता पाठी लागे, ते वैराग्य मागे यायला लागतं. मुंडा महाराज सराफीचा उद्योग करत होते, त्याही काळामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य होतं. याच्यासाठी एक फक्त दृष्टांत देऊन मी पुढे जातो. त्यांच्याच चरित्रात चुडामणी महाराज थकले. प्रतिवर्षी चुडामणी महाराज ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा एक मोठा सप्ताह देगलूरला करत असत. संजीवन समाज त्यावेळेला आळंदीपर्यंत जाणं शक्य नसेल कदाचित त्यांना, किंवा इकडच्या भागामध्ये ज्ञानेश्वर महाराजांबद्दलच्या भावना सद्भावना अधिक वाढीला लागाव्यात हा उद्देश असेल त्याच्या मागे हे तो माहिती नाही. पण चुडामणी महाराज इकडे आमच्या देगलूरला प्रतिवर्षी ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करत असत, एक मोठा सप्ताह करत असत. आणि त्या काळामध्ये पैशाची चणचण, पाठशाळा चालवायची, सप्ताह करायचा म्हणजे काही द्रव्य लागतं, त्या द्रव्याची चणचण. मग प्रतिवर्षी चुडामणी महाराज आंध्रामध्ये हैदराबाद पर्यंत एक प्रचार दौरा काढत असत. त्या दौऱ्यामध्ये कीर्तनामध्ये जे समोर येईल त्याच्यामध्ये सप्ताह करायचा. चुडामणी महाराज थकले. त्यांनी सांगितलं, अरे कार्तिकी जवळ आली आहे, आपल्याला उत्सव करायचा आहे, घरामध्ये तेवढं द्रव्य नाही आहे, पाहुणे येतात, कमीत कमी त्यांना दोन वेळचं जेवण तरी आपल्याला कमीत कमी देता आलं पाहिजे, कारण ज्याच्याने पोट भरायचंय ते आपल्याजवळ आहे, ते ब्रह्मज्ञान आपल्याजवळ आहे, पण ज्याच्याने शरीर चालायचंय ते अन्न आपल्याजवळ नाही आहे. हैदराबादला जाऊन या, भाग्यनगरला जाऊन या. विद्यार्थी म्हणाले, ते म्हणाले मला तर काही शक्य नाही. विद्यार्थी म्हणाले, आम्ही जातो, पण तुम्ही जर आम्हाला गुंडा महाराज बरोबर दिलेत तर जरा बरं पडेल, कारण आपल्या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तो प्रगल्भ आहे, त्याला कीर्तन प्रवचनाचा छंद आहे, कीर्तन हा त्याचा आवडीचा विषय आहे, त्याच्यामुळे तो विद्यार्थी जर आम्हाला आमच्या बरोबर मिळाला तर बरं होईल. चुडामणी महाराज म्हणाले, घेऊन जा. सर्व विद्यार्थी आणि गुंडा महाराज प्रवास करत निघाले. त्यावेळेला गुंडा महाराजांचं लग्न झालं होतं. घरी पत्नी राजाई, चुडामणी महाराज, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या सगळ्या घरामध्ये होत्या. फिरत फिरत हैदराबादला आले. त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आपला मुक्काम केला. दिवसभर बाकी कामं आटोपून संध्याकाळी कीर्तन करायचं. कीर्तनासाठी मशाली वगैरे लावल्या गेल्या, कीर्तनाची सिद्धता झाली. गुंडा महाराज कीर्तनाला उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर त्यांनी, तेव्हा हरिदासी कीर्तनाची पद्धत, कीर्तनाला उभं राहिल्यानंतर त्यांनी गोपीचंदाचं आख्यान लावलं. गोपीचंदाचं चरित्र आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, आपल्या नाथसंप्रदायातच त्या चरित्राचा अंतर्भाव आहे. गोपीचंदाचं आख्यान लावलं. गोपीचंद म्हणजे पूर्ण विरक्त महात्मा आहे, पूर्ण विरक्त आहे. गोपीचंदाचं आख्यान लावलं, आख्यान सुरू झालं. अर्ध्या आख्यानामध्ये तिथे त्यावेळचा निजाम हा तिथे कुठेतरी काही कुणाकडे तरी आलेला. गुंडा महाराजांचे स्वर गाण्याचे कानावर पडल्यामुळे त्या स्वरांनी मोहित होऊन तो कीर्तनाला आला. निजाम कीर्तनाला आला. कीर्तनाला आल्यानंतर त्यांनी कीर्तन ऐकलं. गुंडा महाराजांचा स्वर, त्यांची म्हणण्याची पद्धत, आधीच हरदासी कीर्तन हे संगीत प्रधान कीर्तन असतं जास्त, त्याच्यामध्ये ते सगळं म्हणणं, त्याच्या त्या म्हणण्यातून निर्माण झालेले भाव, म्हणण्याच्या पद्धती, रागदारी, निजामाला इतकं भावलं की कीर्तनानंतर त्यांनी थाळीमध्ये 12 गावची जहागीर आणि ओंजळभर सोन्याच्या मोहरा टाकून दिल्या. त्या काळातल्या ओंजळभर सोन्याच्या मोहरा, विद्यार्थ्यांनी विचार केला हाच काय, पण पुढच्या 10 वर्षाची सप्ताह होऊन जातील, आता अडचण नाही राहिली, काही अडचण राहिली नाही, सर्वांना आनंद झाला, आपल्याला आवश्यक तेवढं मिळालंय, आपल्या उत्सवाला आवश्यक तेवढं मिळालंय, चांगलं झालं, बरं वाटलं सगळ्यांना. सगळी समोर आलेले सगळे ते धन सगळं गोळा केलं द्रव्य, आणि ते द्रव्य गोळा करताना श्रोत्यांमधला एक जण गुंडा महाराजांना असं म्हणाला, तुमचं कीर्तन अलौकिक आहे, तुमच्या कीर्तनाने अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा पाझर फुटतो, भगवत स्वरूपता प्राप्त व्हावी असं वाटतं, झाली असं वाटावं, इतकं तुमचं सुंदर कीर्तन सुंदर आहे, भगवंताशी तुम्ही एकरूप करून टाकता, खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे, पण मनाला हे पटत नाही की तुम्ही द्रव्य घेऊन कीर्तन करताय. एकीकडे गोपीचंदाचं आख्यान सांगता आणि दुसरीकडे थाळीमध्ये आलेल्या उंजळभर सोन्याच्या मोहरा घेऊन जाता बांधून? गोपीचंदाचं आख्यान सांगताना वैराग्यावर तुम्ही भर दिला आणि नंतर मात्र उंजळभर सोन्याच्या मोहरा गोळा करता? पटत नाही, पटत नाही. पैसे घेता, कीर्तनाचं द्रव्य घेता. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, कीर्तनाकरता जो द्रव्य घेतो आणि जो देतो दोघेही नरकात जातात. दोघे म्हणजे मला भाष्य काही करायचं नाही याच्याबद्दल, मी करू इच्छितही नाही. गुंडा महाराजांना लागलं मनाला, म्हणे अंतर्मुख झाले लगेच, म्हणे तुम्ही गुरु भेटलात मला, प्रत्यक्ष गुरु आहेत माझे. ठीक आहे, मी उद्या आपल्याला सांगतो. दुसऱ्या दिवशी गुंडा महाराजांनी पुन्हा कीर्तनाला गोपीचंदाचंच पुढचं आख्यान लावलं, त्याच्या पुढचं. आणि मग गोपीचंदाला या संसारातून वैराग्य कसं निर्माण झालं हे सांगताना, ते जे सगळं चरित्र आहे गोपीचंदाचं ते सांगताना गुंडा महाराजांनी सांगितलं की गोपीचंदाला वैराग्य झालं आणि गोपीचंदाने आपले कपडे जाळले, ते असे जाळले म्हणून गुंडा महाराजांनी अंगावरचे कपडे मशालीवर धरून जाळले. जळलेल्या कपड्याची राख गोपीचंदाने अशी अंगाला लावली म्हणून त्या कपड्याची राख गुंडा महाराजांनी सगळी अंगाला लावली. त्यावेळेला गोपीचंदाच्या चरित्रामध्ये गोपीचंदाने बायकांमध्ये भिक्षा मागितली म्हणून गुंडा महाराजांनी आपण स्वतःहून दुसऱ्या उपरणामध्ये सर्व श्रोत्यांमध्ये जमून भिक्षा मागितल्या. त्या भिक्षेमध्ये बरंच काही आलं. गुंडा महाराजांनी ते जमलेलं सगळं विद्यार्थ्यांजवळ देऊन टाकलं, त्यांना सांगितलं गुरु महाराजांना नेऊन द्या, त्यांच्या चरणाशी विदित करा. आणि मग गोपीचंदाला वैराग्य झाल्यामुळे गोपीचंद असे निघून गेले असं म्हणून गुंडा महाराज जे तिथून निघून गेले पुन्हा परत आले नाही. त्यावेळेला त्यांची सराफी चालू होती, त्यावेळेला त्यांचे सद्गुरूंचं चिंतन, सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये बसून सद्गुरु सेवा युक्त असा परमार्थ चालू होता. निघून गेले. भाग्यनगर हैदराबाद आत्ताचं आहे, तिथून बाहेर पडले. हैदराबादच्या जवळ एक रामेश्वर गुंडा म्हणून एक ठिकाण आजही आहे, तिथं ते आले. रामेश्वर गुंडा आज जर आपण जाऊन बघितलं तर आपल्याला ते दिसेल. काही नाही, आता वस्ती खूप झाली तिथे, पण तरी सुद्धा काही फार मोठं गाव आहे असं नाही, निबिड अरण्य त्या काळात आणि एक असा मोठाच्या मोठा कातळ पण सपाट, ध्यानाला अतिशय योग्य असं ठिकाण गुंडा महाराजांना वाटलं. आणि गुंडा महाराज त्या रामेश्वर गुंड्याला गेले आणि तिथे जाऊन त्या कातळावर बसून त्यांनी भगवत चिंतन सुरू केलं. अखंड भगवत चिंतन, अखंड भगवत चिंतन, अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं, त्या वैराग्याने सर्व मोह निवृत्त झालेला, कशाबद्दलही अपेक्षा नव्हती, काही नव्हतं, मला हे मिळावं, हे माझं, हे त्याचं, हे अमुक हे तमुक, हे मला मिळालं पाहिजे ही कुठलीही भावना अंतःकरणामध्ये नव्हती. अहंता ममता याचा पूर्ण निराश झालेले तुकाराम महाराज, गुंडा महाराज शुद्ध अंतःकरणाने रामेश्वर गुंड्याला आले आणि त्या कातळावर बसून अखंड भगवत चिंतन करायला लागले. निमिषार्धम न तिष्ठंती वृत्तीं ब्रह्ममयीं विना, असं शुकाचार्यांचं एका ठिकाणी वर्णन आहे. एक अर्धा निमिष सुद्धा त्यांची वृत्ती भगवत संबंधाला सोडून बाजूला झाली नाही. निमिषार्धम न तिष्ठंती वृत्तीं ब्रह्ममयीं विना, त्यांची वृत्ती ब्रह्ममयतेला सोडून एक अर्धा निमिष सुद्धा बाजूला झाली नाही. अर्धा निमिष, निमिष म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी खाली व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. डोळ्याची पापणी, आपण डोळ्याची उघड आपली होतच असते पापण्यांची, ती पापणी खालीहून वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष, म्हणजे जागा असणाऱ्यांच्या संबंधात. झोपलेले असतात त्यांचं, त्यांची सकाळीच उघडायची, तो नाही. जागा असताना डोळ्याची पापणी खालीहून वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. त्याच्यातला अर्धा भाग सुद्धा त्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून बाजूला राहत नव्हती असं शुकाचार्यांचं वर्णन. अखंड भगवत चिंतन सुरू झालं आणि या दृढ वैराग्यानं, त्याला वशिकार वैराग्य असं म्हणतात पतंजली योगसूत्रामध्ये त्याचं चिंतन आहे. दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, पतंजली योगसूत्रात. दृष्ट आणि अनुश्राविक विषय सगळे यांच्या संबंधानं अंतःकरणामध्ये पूर्ण वितृष्णेची भावना, पूर्ण वितृष्णा निर्माण होणं याला वशिकार वैराग्य असं म्हणतात. काही पदार्थ दृश्य असतात म्हणून अंतःकरणामध्ये विभ्रम निर्माण करतात, आणि काही पदार्थ हे श्रवणीय असतात म्हणून अंतःकरणामध्ये विभ्रम निर्माण करतात. समोर लाडू आला तर तो मला मिळावा वाटला कारण लाडू हा दृश्य पदार्थ आहे. पण अमृत कसं आहे आम्ही पाहिलं नाही, पण विचारलं आपण अमृत प्याल का तर आपल्यापैकी कोणी नाही म्हणणार नाही. ती अपेक्षा आमच्या अंतःकरणात हे अनुश्राविक विषयाचं चिंतन कानावर पडून आम्हाला माहिती झालं हे अमृत असं असतं. या दोन्ही विषयाबद्दल ऐहिकापासून ते ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व अनुकूल विषयाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये परिपूर्ण वितृष्णा निर्माण होणं हे वशिकार वैराग्य. अखंड भगवत चिंतन झालं, तीन दिवस अन्न पाण्याविना गुंडा महाराज भगवत चिंतन करायला लागले आणि त्या भगवत चिंतनाचा परिणाम असा झाला, नारद महर्षींनी येऊन गुंडा महाराजांना दर्शन दिलं. नारदांचं दर्शन झालं, नारदाने जवळ घेतलं. काय करता, कशासाठी करता, हेतू कळला, साध्य कळलं. नारदाने गुंडा महाराजांना एक मंत्र दिला, रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी अच्युता नर हरी नारायणा, हा मंत्र नारदांनी गुंडा महाराजांना दिला. गुंडा महाराजांना नारदांनी मंत्र दिला, आशीर्वाद दिला, यावत चंद्र दिवा करो तुझी कीर्ती राहील असा आशीर्वाद नारदांनी दिला. मला हे मोठं आश्चर्य वाटतं, यावत चंद्र दिवा करो हा शब्द आपण अनेक वेळेला वापरतो पण तो संतांच्या बाबतीत वापरताना मी थोडा गोंधळून जातो, मला कळत नाही. म्हणजे असं कोणी म्हणू नये की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरी गाथा, संत वाङ्मय याचं चिंतन चालू राहील असं लोक बोलतात. अनेक ठिकाणी मी हे ऐकलंय पण मला असं कधीच वाटलं नाही की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे असं म्हणण्यापेक्षा जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य येत राहतील असं म्हणणं मला नेहमी जास्त संयुक्तिक वाटत राहिलं. हे आहेत म्हणून त्या चंद्रसूर्याला आधार आहे, हे आहेत म्हणून त्या चंद्रसूर्याला वेळेवर उगवण्याची भीती आहे, वेळेवर मावळण्याची भीती आहे. आशीर्वाद दिला आणि सांगितलं की पण आता तू इथं जे तप करतोयस, जी साधना करतोयस, ती साधना योग्य नाही आहे. म्हणे का योग्य नसायला काय कारण? त्याने सांगितलं त्याचं कारण असं आहे की गुरु तुझी वाट बघताय, शरीरानं दुर्बल झाले, तुझ्यासारखी सेवा दुसरा कोणी करू शकणार नाही आणि गुरु सेवा सोडून केलेली कोणतीही साधना भगवत स्वरूपाला प्राप्त होऊ देत नाही. गुरुसेवा सोडायची आणि मग भगवत साधनेला जायचं नाही, उलट गुरुसेवा हीच एक भगवत साधना असते. ज्ञानेश्वरीतलं आचार्योपासनम आपण वाचाल तर आपल्याला हे सहज समजून येईल. गुरुसेवा हीच भगवत साधना आहे, वेगळी साधना करायचं कारणच नाही आहे. केवळ गुरुसेवा, आचार्यांचा शिष्य गिरी केवळ गुरुसेवेने तरुण गेला. एकनाथ महाराजांचा गावबा केवळ गुरुसेवेने रामायण सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला. अनेक उदाहरणं आपल्याला अशी पाहता येते. गुरुसेवे परवता मार्गून येणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुरुसेवेशिवाय दुसरा काही मार्ग नाही, सबंध अखंड गुरु 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 एवढ्या चिंतन दुसरं चिंतन नाही सद्गुरुशिवाय. ये शरीरीची माती मेळवीन ती क्षिती जेथे श्रीचरण उभे ठाती श्री गुरुचे आराध्याचे. माझ्या शरीराची माती व्हावी पण ती माती माझ्या सद्गुरूंच्या पायाखालची व्हावी, दुसरी होऊ नये, इकडं तिकडं पडणारी माती होऊ नये. नामदेव यांचा एक फार गोड अभंग आहे स्वामीजी, हा अभंग वाचताना म्हणताना नेहमी मला गुंडा महाराजांच्या गुरुभक्तीची आठवण येते, नेहमी मला ज्ञानेश्वर महाराजांचं आचार्योपासनम जाणवत. फार गोड अभंग आहे नामदेव यांचा. नामदेवराय देवाला प्रार्थना करतात, देवा आमचं कर्म काय आम्हाला माहिती नाही, त्या कर्माचा विपाक म्हणून तू आम्हाला कुठल्या जन्माला घालणार आहेस माहिती नाही, पण कुठल्याही जन्माला घाल, तुझा संबंध तुटू देऊ नको, तू काही कर, वाटेल ते कर आमच्या बाबतीत, काय करशील तू आम्हाला. तुला जर आमचं कर्म जर एखाद्या वृक्षयोनीला जायचं असेल, आमचं म्हणणं नाही की तू आमची योनी बदल आणि आम्हाला भगवत भक्ताच्या योनीमध्ये, नाही आमचं असं म्हणणंच नाही. वृक्ष तरी स्थित तरी तुळशीचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी, मला दुसरं काही नको. झाड तरी स्थित तरी मंडप मेखाचे निमिसे तुझे द्वारी, जर आम्हाला सागवानाचं वगैरे झाड केलंस तर असं झाड कर की ज्या झाडाच्या लाकड्यांनी तुझ्या मंडप दारातला मंडप बनावा. पाषाण करीसी तरी रंगशिळेचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे कर, देवा जर आमचं कर्म आम्हाला कुत्र्याच्या जन्माला घालणारं असेल तर आमचं म्हणणं नाही आमचा जन्म बदल म्हणून. श्वान करीसी तरी उच्चिष्टाचे निमिसे तुझे द्वारी वसे आईसे करे. आम्हाला कुत्र कर पण तुझ्या दारातलं उष्ट खाणारं कुत्र कर, दुसरीकडे पाठवू नको. भक्त करीसी तरी भक्तीचे निमिसे तुझे द्वारी वसे आईसे करे. नामदेवराय देवाला प्रार्थना करतात. गुंडा महाराजांना नारदांनी सांगितलं, नाही तुम्ही इथं बसू नका, गुरुंना तुमच्या भेटीची तळमळ लागलेली आहे, तुमच्याशिवाय तो सप्ताह होणार नाही, तुम्ही ताबडतोब गुरुसेवेला जा. गुंडा महाराज तिथून निघाले, चुडामणी महाराजांना येऊन मिळाले. अत्यंत आनंद वाटला. नाहीतर चुडामणी महाराजांना असं त्यांना त्याची कल्पना होती, त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं दम धरा, तो विशिष्ट हेतूने तिथे गेलाय, भगवत योजना वेगळी आहे. चुडामणी महाराज सर्वज्ञ आहे, सगळं कळतंय, आणि विद्या आपल्या शिष्याला जो अंतर्बाह्य ओळखतो तोच तर गुरु असतो. अंतर्बाह्य ओळखणारे, भगवत योजना वेगळी आहे, चिंता करू नको. पुन्हा महाराज परत गेले आणि पुन्हा आपल्या गुरुचं चिंतन करायला लागले. गुरुनी सांगितलं हे सगळं सोडून आत्ताच तुला हे करायचं कारण नाही, आणखीन थांब. पुन्हा आपल्या सराफीच्या धंद्यामध्ये प्रवृत्त झाले. सराफीचा धंदा सुद्धा गुंडा महाराजांनी केला, तो अत्यंत विरक्त अंतःकरणाने केला. केवळ परंपरेनं प्राप्त झालेला उद्योग करायचा, कर्तव्य कर्म करायचं, याच्यामधून मला काही मिळावं, मी कुणाला काही द्यावं हा विषय नाहीये. केवळ कर्तव्य कर्म म्हणून मला प्राप्त झालेलं माझं कर्म मी जर टाकीन तर प्रत्यवाय निर्माण होईल, दोष निर्माण होईल, पाप लागेल मला याच्याकरता म्हणून त्याने ते केवळ कर्म केलं. अत्यंत विरक्त अंतःकरणाने ते कर्म केलं. सुदैवाने त्यांना पत्नी मिळाली ती तशी मिळाली. राजाही सुद्धा पत्नी मिळाली अशी मिळाली. मला वेगळं भाष्य करायचं नाहीये. कबीरजींनी देवाला प्रार्थना करताना म्हटलंय, जोरू देना तो ऐसी देना, लागे संतन को प्यारी, नहीं तो होगी तेरी मेरी. देवा बायको द्यायची तर अशी दे की जी संतांची सेवा करेल, नाही तर तुझं माझं भांडण होईल, कबीरजी म्हणतात देवाला. कबीरजींच्या जीवन प्रसंगामधला कथाभाग धावता सांगतो. कबीरजींकडे एक तरुण मुलगा आला आणि त्याने कबीरजींना प्रार्थना केली की माझ्या घरचे लोक मला पत्नी शोधतायत, काय करू, लग्न करू का नको. आता हा काय त्यांना विचारायचा प्रश्न नाही, मी करू का नको. कबीरजी काहीच बोलले नाही, आपलं त्यांचं माग विणणं चालू होतं, मागावर वस्त्र विणणं. थोड्या वेळाने ते म्हणाले, सांगा ना. काही बोलले नाही. पत्नीला हाक मारली. दुपारची वेळ 12 वाजलेली. पत्नीला बोलवलं, ती आली. कबीरजींनी तिला सांगितलं, अगं जरा पणती लावून घेऊन ये. ती आत गेली, तिने पणती लावून आणली, पणती ठेवली. पणती समोर ठेवल्याबरोबर कबीरजी तिला इतक्या जोरात रागावले, ती म्हणली, तुला काय अक्कल दिली नाही देवानी मूर्ख कुठली, दुपारच्या 12 कुठं पणती लागत असते काय, अंधार पडल्यावर दिवा लावावा, आता इथे पूर्ण प्रकाश असताना पणती लावायचं कारण काय, मूर्ख कुठली, थोबाडीत दिली, जा घेऊन आत. शांत चित्तानं तिने पणती उचलली, आत नेली. त्या मुलाला काहीच कळे ना, आपण काय विचारलं, हे काय झालं. तो म्हणाला, अहो हे तुम्ही काय करता, असं वागायची पद्धत आहे का, तुम्हीच तर तिला पणती लावून आणायला सांगितलं आणि तुम्हीच तिला शिव्या देऊन मारून परत पाठवता, याला काय अर्थ आहे, मी तुम्हाला विचारलं मी लग्न करू का नको. कबीरजी म्हणाले, मूर्खा तुला अजून कळलं नाही का, अशी मिळाली तर कर, नाहीतर भानगडीत पडू नको. गुंडा महाराजांना पत्नी मिळाली ती तशी, कारण ज्या रक्तातून ती आली होती ते रक्तच मुळात भगवत स्वरूप झालेलं चुडामणी महाराज. गुंडा महाराजांची पत्नी म्हणजे आपल्या गुरुची मुलगी, चुडामणी महाराजांची मुलगी, ते रक्तच असं विलक्षण होतं. कालांतराने चुडामणी महाराजांची पत्नी गेली. चुडामणी महाराजांची पत्नी जाण्यामागे एक मोठा संबंध आहे. लक्ष्मीबाईचं आचरण असं पातिव्रत्याचं होतं. चरित्रामध्ये असं वर्णन आहे स्वामीजी की स्वतः काळाने येऊन अनुज्ञा घेऊन त्यांना विचारलंय, मला उद्या तुम्हाला न्यायाची आज्ञा नेऊ काय. काळ विचारतो येऊन लक्ष्मीबाईंना, मला उद्या तुम्हाला न्यायाची आज्ञा आहे, आपण म्हणत असाल तर मी आपल्याला नेतो, आपली जर इच्छा नसेल तर आपल्या दरवाजामध्ये यायची ताकद नाही माझी. लक्ष्मीबाईंनी सांगितलं, प्रारब्ध जसं असेल तसं वागावं लागतं. ठीक आहे, स्वप्न दृष्टांत झाला. चुडामणी महाराजांना सांगितला, अर्थ काय. चुडामणी महाराज म्हणाले, काही अर्थ नाही, उद्या तुला जायचंय, तू एवढं लक्षात ठेव, मनाची तयारी कर. ते म्हणाली काय मनाची तयारी करायची, तुम्ही जवळ असताना अजून काय वेगळी तयारी, काय फक्त एवढंच आहे तुम्ही माझ्या सन्निध असा मी जाताना, बस एवढंच, बाकी काही इच्छा नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मी आईसाहेब उठल्या, सगळी तयारी केली, नित्यनेम आटोपला आणि पतीच्या चरणाचं चिंतन करत बसून राहिल्या. सकाळ जेवण खाण सगळं लवकर उरकून घेतलं. किती विचार असतो संतांच्या साध्या साध्या कृतीमध्ये, की एकदा आपण जेवण खाण व्हायच्या आधी गेलो तर घरदार सगळं उपाशी राहील, सगळे विद्यार्थी उपाशी राहतील. याच्या आधी हे सगळं उरकून घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांची जेवण झाली, सगळ्यांची जेवण झाली, त्यांनीही उच्चिष्ट घेतलं गुरूंचं आणि शांत चित्तानं भगवत चिंतन पतिचिंतन करत बसल्या. काळ आला, त्यांना घेऊन गेला. चुडामणी महाराज सगळं जाणत असल्यामुळे त्यांना कुणी समजवायचं कारण नव्हतं, पण कुठेतरी एका ऋणानुबंधाच्या वियोगाचं दुःख माणसाच्या अंतःकरणामध्ये असतं. पण चुडामणी महाराज एकदम तटस्थ, एकदम स्तब्ध होते, अखंड भगवत चिंतन चालू होतं. मुन्ना महाराजांनाही वाईट वाटलं, त्यांच्या पत्नीला विशेष वाईट वाटलं, विशेष वाईट वाटलं. काही दिवस याच्यानंतर उलटून गेल्यानंतर एके दिवशी दुपारच्या वेळेला चुडामणी महाराज जेवण करून वामकक्षेसाठी पोहोचले होते. एका बाजूला उजव्या पायाला गुंडा महाराज, डाव्या पायाला राजाई पाय दाबत होते. आणि ते पाय दाबता दाबता राजाईच्या अंतःकरणामध्ये मातृवियोगाचं दुःख इतकं दाटून आलं की अनावर असा हुंदका बाहेर पडला. डोळ्यातून आईच्या विस्मरणानं गळगळत, आईच्या स्मरणानं विरहानं गळगळ गळगळ पाणी यायला लागलं. शास्त्राचं असं चिंतन आहे, एखाद्याचे वडील गेले आणि आई जर मागे राहिली तर त्याला अनाथ म्हणत नाही, पण आई गेली आणि वडील राहिले तरी त्याला अनाथच म्हटलं जात. मातृलाभ हे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यये असं योगवासिष्ठात आहे. मातृलाभ झाला तर तीच सनाथ अवस्था आहे आणि मातृवियोग झाला तर ती अनाथ अवस्था आहे. वडील आहेत पण आई गेली, अनाथच आहे तो. अनाथत्वाच्या भावनेने राजाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, गळगळ पाणी व्हायला लागलं, रडायला लागल्या. गुंडा महाराजांनी तिचं रडणं बघून, आपल्या पत्नीचं रडणं बघून गुंडा महाराजांना फार बरं वाटलं. लोकांमध्ये घडणाऱ्या अनेक घटनांच्या विपरीत अशा भूमिका आपल्याला संत चरित्रामध्ये दिसून येतात. गुंडा महाराजांना फार बरं वाटलं. का बरं वाटावं? त्यांनी विचार केला, जाणार होते आईसाहेब त्या तर गेल्याच, अनुज्ञा घेऊन गेल्या, सगळं व्यवस्थित चांगलं झालंय, काहीच प्रश्न नाही. आता ही रडते अपरिहार्य असणाऱ्या एखाद्या घटनेमधूनही शहाणी व्यक्ती काहीतरी चांगलं शोधून काढते. अपरिहार्यतेने तस्माद अपरिहार्यर्थेन त्वं शोचितुम अर्हसि, गीता बोलते. अपरिहार्यतेने घटना घडली ही एक इष्टापत्ती मानून त्याच्यातून आपण चांगलं काढलं पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच हा एक शब्द वारंवार उपयोगामध्ये येतो. हा अनेक ठिकाणी मी आपल्याला असं सांगतो. गुंडा महाराजांनी ती भूमिका ठेवली आणि त्यांच्या रडण्याचा फायदा करून घ्यायचं ठरवलं आणि गुरु महाराजांना विनंती केली, म्हणे महाराज हे फार रडते हो, हिला समजवा. तर यांना समजवतं, बायको कुणाची? यांची. पण हे तिच्या वडिलांना सांगतात, समजवा. याचा हेतू एवढाच की तिला समजवण्याच्या निमित्तानं गुरुमुखातून काही तत्वज्ञान बाहेर आलं तर ऐकण्याची संधी सोडू नये. हे निमित्त आहे, इष्टापत्ती आहे. ती रडते, त्या रडण्यातून सुद्धा एका तत्वज्ञानाच्या जिज्ञासेची परिपूर्ती होणार आहे, तात्विक जिज्ञासेची परिपूर्ती होणार आहे. आणि तिला त्यांना सांगितलं, म्हणे गुरु महाराज ती फार रडते हो, अगदी रात्रभर रडत असते, दिवसभर रडत असते, हिचं कामामध्ये लक्ष लागत नाही, तुम्ही जरा तिला समजावून सांगा ना. समजावून सांगा म्हटल्यानंतर चुडामणी महाराजांनी आपल्या मुलीला मरणाच्या मागचं तत्वज्ञान समजावून सांगितलं. हे काय आहे मरण? म्हणजे आत्मा आणि देह यांची ताटातूट. हे दोघे एकत्र कधी येतात? मरण होतं म्हणजे नक्की काय होतं? देह त्याग होतो म्हणजे काय होतं? देहाचा त्याग झाला म्हणून आत्म्याचा त्याग होतो काय? अशा सर्व विचारांनी युक्त असं तत्वज्ञान चुडामणी महाराजांनी आपल्या मुलीला समजून सांगितलं. असं समजू नकोस, अगं हा देह नाही तरी आपला आहेच कुठे? देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. कशासाठी याच्यामध्ये अडकायचं? नाशवंत देह आहे, जाणारच आहे, कधी ना कधीतरी पडणारा होता. आत्मतत्व हे कधी न बदलणार नित्य आहे. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शेवटी हे सगळं जाणारच आहे ना, त्याचा कितपत आपण विचार करायचा. जाणार आहे, जाऊ दे. आत्मस्वरूपाचं चिंतन आपण अखंड करावं आणि त्या चिंतनामध्ये सर्व त्रिपुटीचा बाध करून समजवून सांगितलं, सर्व त्रिपुटीचा बाध करून अंततो गत्वा त्या आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं, याच्यात आपल्या जीवनाची इती कर्तव्यता परिपूर्णता आहे. व्यक्ती गेली, देह पडला म्हणून काय झालं? पंचमहाभूतांनी बनलेला देह विकारीच आहे, कधी ना कधीतरी आज ना उद्या पडणार आहे. पण त्याच्या आत असणारं आत्मतत्व जाणायचं असेल तर त्याच्याकरता हे सगळे भेद संपले पाहिजे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी संपली पाहिजे. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगनगाळी वजे, ही त्रिपुटी गेली पाहिजे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान गेलं पाहिजे. हा देह हा आत्मा या दोघांचा हा संबंध कल्पित, सगळं संपलं पाहिजे. हा आत्मा हे म्हणण्या एवढी सुद्धा भावना शिल्लक न राहिली पाहिजे. वेदांताला तर अहम ब्रह्मास्मी मधला अहम सुद्धा चालत नाहीये, इतकं त्रिपुटी रहित असं ते परमतत्व. सगळ्या त्रिपुटी गेल्या पाहिजे. शरीराच्या संबंधानं जे ममत्व प्राप्त होतं मांस, ते पंचदशीमध्ये त्याचं पुष्कळ विचार आलाय. मी तिकडे जाईन तर पुष्कळ आपल्याला अजून पुष्कळ वेळ लागेल. मांस पांचाली काय असतो, यंत्र लोलेंग पंजरे, स्नायू अस्थि ग्रंथिशालिन्या स्त्रिया किमे विषय बना, पुष्कळ विचार आलाय. जाणारच आहे, त्रिपुटीचा बाध करून टाक. ज्ञाता ज्ञेय ज्ञान संपू देत, दृश्य दृष्टा दर्शन संपू देत. मी दृष्टा आहे, हे दर्शन आहे, तो पदार्थ दृश्य आहे. कारण एकाच्या विकल्पानं बाकीचे सगळे निर्माण होत असतात. एक दर्शन, एक मी दृष्टा ही भावना निर्माण झाली की तत्सापेक्षत्वाने दर्शन निर्माण होतं, तत्सापेक्षत्वाने दृश्य पदार्थ निर्माण होतो. ज्या सापेक्षत्वाने मी स्वतःकडे दृष्ट्याची भूमिका घेतो, त्याच सापेक्षत्वाने समोर दृश्याची भूमिका निर्माण होत असते. हे सगळं संपलं पाहिजे, त्रिपुटी संपली पाहिजे. म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान याच्यापैकी त्या ज्ञानाने त्या ज्ञात्याला ज्ञेयरूप बनवून ज्ञानाने सुद्धा ज्ञेयरूप झालं पाहिजे, तर हा त्रिपुटीचा बाध आहे. किचकट गणित आहे, दुपारच्या वेळेला ऐकू नये. पण त्रिपुटी संपल्याशिवाय परमतत्वाचा लाभ नाही, ही वस्तुस्थिती पण नाकारता येत नाही. दुपार असो, संध्याकाळ असो, अथवा रात्र असो, सिद्धांत अबाधित असतात. त्रिकाला बाधित असे सिद्धांत आहेत. एकाचा त्याग झाला म्हणजे मी आता मला दृष्टा दिसत नाही, मी स्वतःला दृष्टा मानत नाही, याच्यामध्ये आपण फार मोठी झेप घेतली असं समजायचं कारण नसतं. अरे मी जरी स्वतःला दृष्टा मानत नसलो तरी सुद्धा मी दृश्य पाहतोय ना, मग दृश्य पाहणारा कोण आहे? त्या दृश्यात जेव्हा मी समोरच्या पदार्थाला दृश्य म्हणतो त्यावेळेला माझ्या मनात नसलं तरी ते दृष्टे पण माझ्यावर लादलंच जात आहे ना. आणि मी जेव्हा पाहण्याची क्रिया करतोय, नेत्रेंद्रियाद्वारा माझी अंतःकरण वृत्ती जर विषयाशी तदाकार होत असेल तर मग माझ्या मनात नसलं तरी दर्शन हे माझ्यावर लादलं जातं ना. हे तिन्ही संपलं पाहिजे. नाही आता माझं चालू आहे साधना, दृश्य आणि दर्शन संपलंय, फक्त दृष्टा नाही. हे काही टप्प्याटप्प्याने घडणाऱ्या घटना नाही. आम्ही याला एक दृष्टांत देतो, समज आपली आज्ञा असली तर सांगतो. तीन मित्र होते, जीवश्च कंठश प्रवासाला निघाले. परदेशामध्ये जाऊन व्यापार करावा म्हणून जहाजामध्ये बसले, धन घेतलं, परदेशात गेले, व्यापार केला, पुष्कळ द्रव्य कमावलं, परत निघाले. अर्ध्या समुद्रात जहाज फुटलं, सगळं द्रव्य रसातळाला गेलं. तिघांनी एका लाकडाला धरून, ओंडक्याला धरून कसा बसा आपला जीव वाचवला. तिघही एकमेकांशी अत्यंत घनिष्ठ जवळून जीवश्चकंठश्चे मित्र, कर्मधर्म संयोग, तिघांनाही एकच ओंडका मिळाला. त्या ओंडक्याला धरून एका निर्जन बेटाला लागले. तिथं मनुष्य वस्ती नाही, जहाज यायची शक्यता नाही, विमान उतरायची शक्यता नाही, इथं वाचवणारं कोण आहे माहिती नाही. संध्याकाळ झालेली, हिंस्त्र श्वापद बाहेर पडतील अशी भीती वाटायला लागली. खायला का जवळ काही नाही, मनुष्य वस्ती नसल्यामुळे काय करावं कळत नाही. त्यांनी विचार केला, आता एक उपाय, देवाची प्रार्थना केल्याशिवाय इथून बाहेर पडतं. त्यांनी सांग, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, संसार सागर ओलांडून नेतो तर हा लौकिक सागर ओलांडून नेणार नाही का, देवाची प्रार्थना करू. तिघे रांगेमध्ये बसले, अंतःकरणपूर्वक मनोभावे देवाची प्रार्थना केली. आणि ही वेळ अशी असते की यावेळेला प्रार्थना मनोभावे आपोआपच होते, गत्यंतरच नसतं त्याच्याशी. मनोभावे प्रार्थना केली, भगवान प्रकट झाले. तिघांना विचारलं, मी आलोय, तुम्ही प्रार्थना केली, बोला काय पाहिजे. एक एक वर देतो. एकाने सांगितलं, काही नाही, घरी जायचं. दुसरं काही नाही, इथं अडकून पडलोय, इथं काहीच नाही, घरची आठवण येते, घरी जायचं. तथाच तिथून गुप्त झाला घरी. दुसऱ्याला विचारलं तुझं, तर म्हणलं माझं तरी वेगळं काय, तुम्हाला सगळं माहिती असं झालं तसं झालं, आम्हाला त्रास झाला, आता गेलं ते सगळं गेलं, पण घरी गेलं पाहिजे, घरी नाही गेलो तर मग घरचे सुद्धा लोक आम्ही गेलो असं समजून बसतील, नातेवाईक सुद्धा घरी ठेवलेलं सुद्धा राहू द्यायचे नाही, घरी गेलं पाहिजे, घरी सोडा, तथाच तो गेला निघून. तिसऱ्याला विचारलं तुला, म्हणलं तुम्हाला काय सांगायचंय माझ्या मन, न सांगता तुम्हाकडं येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार, काय परिहार द्यायचा देवा तुम्हाला, तुम्हाला तर सगळं माहिती, आम्ही जीवश्च कंठश्च मित्र आहोत, अतिशय प्रेमाने एकत्र राहून आम्ही व्यापार चांगल्या पद्धतीनं केला, पण हे सगळं द्रव्य बुडून गेलं, आतापर्यंत आम्ही तिघे एकमेकांना सोडून कधी राहिलेलो नाही आहोत. मग तू देव म्हणाले एवढं सगळं प्रस्तावना नको, तुला काय पाहिजे वर माग ना, तुला काय पाहिजे, तो म्हणाला काही नाही, आतापर्यंत आम्ही तिघे एकत्र राहिलो, ते दोघे गेल्यापासून मला करमत नाहीये, त्या दोघांना इकडेच घेऊन या, मला अजिबात करमत नाही, बस एवढीच एक प्रार्थना आहे. तथाच तिन्ही पैकी एक शिल्लक राहिलं तर गेलेल्या दोघांना पुन्हा खेचून आणतं, याच्याकरता त्रिपुटी सर्वतः संपली पाहिजे, तिन्हीच्या तिन्ही संपले पाहिजे, ज्ञाताही संपला पाहिजे, ज्ञेयही संपलं पाहिजे आणि ज्ञानही पूर्ण संपलं पाहिजे. चुडामणी महाराजांनी आपल्या मुलीला हे मला आश्चर्य याचं वाटतं की त्यांची मुलगी सुद्धा हे ऐकण्याची पात्रता बाळगून होती. कायम घरामध्ये पडणारे वेदांताचे शब्द, वेदांताचे संस्कार वाया नाही जात, घरामध्ये नेहमी चांगलं बोलावं, घरामध्ये चांगल्या चर्चा कराव्यात, जेणेकरून लहान मुलांच्या कानावर पडलेलं ते मोठेपणी कुठंतरी वटवृक्षाचं रूप धारण करून बाहेर पडत असत. उपदेश कळला, वेदांताचा बोध झाला, राजाही शांत झाल्या, गुंडा महाराजांचा व्यापार पुढे चालू राहिला. अतिशय विरक्त अंतःकरणाने शुद्ध चिंतानं गुंडा महाराज आपला व्यापार करायला लागले आणि भगवंताला गुंडा महाराजांना दर्शन द्यायची इच्छा झाली. साधना ती खरी आहे, मी आपल्याला थोडं वेगळं बोलतो, साधना ती खरी आहे, भगवंतावरचं प्रेम ते खरं आहे, भगवंतावरचा तो भाव खरा आहे. प्रेमनस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैहि, प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हणतात आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव अशीच संज्ञा भक्तिशास्त्रकारांनी दिली. पण दोन्ही भावामध्ये फरक आहे. एक भाव निर्माण झाल्यानंतर ज्याच्या संबंधाने ज्याला भाव निर्माण झालाय तो ज्याला निर्माण झालाय त्याच्यावर परिणाम करतो, पण प्रेमाची जी शेवटची अवस्था आहे तो जो भाव आहे तो भाव ज्याच्या संबंधाने निर्माण झालाय त्याच्यावर परिणाम करतो. माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला प्रेमाचा हा भाव जर प्राथमिक अवस्थेमध्ये असेल तर मला भाव निर्माण होऊन माझ्या डोळ्यातून पाणी येईल, माझ्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतील, पण मी केलेल्या चिंतनामुळे ज्याच्यामुळे ज्याचं मी चिंतन करतो आहे माझा भाव जर उच्च अवस्थेतला असेल, शेवटच्या अवस्थेतला असेल, तर त्या भावामुळे मी ज्याचं चिंतन करतोय त्याच्या डोळ्यातून पाणी येईल. देवाला वाटलं यांना दर्शन द्यावं परीक्षा घेण्याकरता म्हणून एका ब्राह्मणाचं रूप घेऊन गुंडा महाराजांच्या घरी आले. आल्यानंतर गुंडा महाराज दुकानामध्ये अडकलेले, घरी एकट्या आईसाहेब, प्रसिद्ध कथा आहे. खूप याचना केली, मी गरीब ब्राह्मण आहे, पण कुठून आलात, काय अडचण आहे तुम्हाला, रडता काय, म्हणे पंढरी माझं गाव आहे, विठ्ठल माझं नाव आहे, आलोय कशा करता, म्हणे लांबून आलोय, घरामध्ये एक मुलगा आहे, त्याचं लग्न व्हायचं आहे, संपत्ती नाही, पैसे नाही. त्यांनी सांगितलं बसा, मालक दुकानात गेले, थोड्या वेळाने येतील, मी त्यांच्या कानावर घालेन, मग ते तुम्हाला आमाप देतील, लग्नही करून देतील पूर्ण, चिंता करू नका बसा. तो म्हणाला नाही, जायची गडबड आहे. हा मोठा नटधारी आहे महाराज, तो कुठलं नाटक खेळेल कधी काही सांगता येत नाही. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, हा कर्नाटकातला नाहीये, हा कर नाटकू आहे, हा नाटक करणारा आहे, नाटक करणारा आहे, आहे ते दाखवायचं नाही आणि नाही ते दाखवणं, हे याचं नाटक अनादिकालापासून चालू आहे. मला जायचंय लगेच, काय करावं, रडायला लागला गळागळा, डोळ्यातून पाणी येत आहे. आईसाहेबांचं मन अंतःकरण द्रवलं, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती, कळवळ्याची जाती असणारे आईसाहेबांचं अंतःकरण, काय करू आता, नंतर ये म्हणून सांगणं विनमुख पाठवणं बरं नाही, आणि मी जर म्हटलं नंतर यांना कळलं की मी यांना नंतर ये म्हणून सांगितलंय तर माझे मालक किती रागवतील, आलेल्या अतिथीला असं विनमुख पाठवता, काही द्यायचं, काय वाटेल ते द्यायचं, देऊन टाकायचं, माझी परवानगी कशा करता दान करण्यामध्ये, काही घ्यायचं कारण, हे जर रागवले तर काय करावं, संभ्रमात अडकल्या. पण त्याची अवस्था पाहून अंतःकरण द्रवलं आणि आत गेल्या, दागिन्यांचा डबा उघडला, एक नथ होती मोत्याची, खऱ्या मोत्याची नथ, शुद्ध सोन्याची नथ, आणून त्यांच्या हातावर ठेवली, घेऊन जा, याच्यामध्ये तुमच्या मुलाचं लग्न होईल असं वाटतं, अधिक काही लागलं तर परत या, मी दुसरं काहीतरी देईन. सज्जनांचं अंतःकरण आहे, कधीच ते असं कठोर होणार नाही. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद् वदन्ति कवयः तद् अलीकं अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतं. संतांचं अंतःकरण लोण्यासारखं मऊ असतं असं म्हटलं जातं, ते खोटं आहे. संतांचं अंतःकरण लोण्यासारखं मऊ नसतं, दोन्हीमध्ये भेद आहे. लोणी स्वतःला आस लागली तरच वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला आस लागली तरी वितळतं. घेऊन जा. याचं नाटक असं गमतीचं पुढं, त्यांनी ती नथ घेतली आणि या नथीचे किती पैसे येतील हे विचारायला गुंडा महाराजांच्याच दुकानात आला. स्वागत केलं, बसा. कुठून आला? लांबून आलोय. पंढरी गाव आहे, नाव विठ्ठल नाव आहे. कशा करता? म्हणे इथं मुलाचं लग्न होत नाही म्हणून काही याचना करायला आलो. एक मोठी पतिव्रता महासाधवी भेटली, जिने तिच्या घरचा दागिना मला देऊन टाकला. काय तिचं वैभव, काय तिचं कौतुक करू मी? माझे शब्द पुरत नाहीत. परमात्मा बोलतोय त्या आईचं कौतुक करण्याकरता मला शब्द पुरत नाहीत. हा दागिन्याचे किती पैसे होतील मला सांगा, तेवढे पैसे मला दागिना घेऊन मी करू काय? पैसे पाहिजे. हातावर दागिना ठेवला. दागिना बघितल्यानंतर सराफीचा व्यवहार करणाऱ्या गुंडा महाराजांना तो दागिना ओळखू आला नाही, असं होणारच नाही. लगेच क्षणात ओळखला दागिना आपला याच्याकडे कसा आला, कुणी दिला, का दिला, विचारलं पाहिजे. काय करावं? त्यांनी सांगितलं, दागिन्याचे पैसे देतो मी तुम्हाला, पण आत्ता दुकानामध्ये एवढे पैसे नाही आहेत. आपण बसा दुकानामध्ये, मी दागिना घरी घेऊन जातो आणि त्याचे किती पैसे होतात ते घेऊन येतो, आपण दुकान सांभाळा. त्यांनी सांगितलं, नाही, सध्याचे दिवस बरे नाही, असंच सांगेन. मी तुमचं दुकान सांभाळणार नाही, उद्या जर काही झालं तर मी कोण जबाबदार? अरे मला दुसऱ्याकडून पैसे मागून माझ्या मुलाचं लग्न करावं लागतंय. तुमच्या दुकानात उद्या काही गेलं तर मी कुठून भरून देणार दरिद्री? तो खराच दरिद्री आहे, फक्त तो प्रेमाचा दरिद्री आहे, पैशाचा दरिद्री नाही आहे. त्याला ते मिळण्याची अपेक्षा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. त्यांनी सांग, काय करू, दुकान लावून जा. त्याने सांगितलं, ठीक आहे, आपण इथं बसा. ते म्हणाले, बसतो, पण तुम्ही दुकान लावाल, माझा दागिना घेऊन जाल, दिवस बरे नाहीत, आणि तुम्ही गेलात ते तिकडेच गेलात तर दागिनाही जाईल आणि पैसेही जातील, मी काय करू? असं होणार नाही. गावामध्ये प्रतिष्ठा आहे, बाजारपेठेमध्ये लोक ओळखतात, नाव आहे, असं होणार नाही. आपण दुकानाच्या फळीवर बसून राहा, मी कुलूप लावतो, चावी तुमच्याकडे देतो. काही गरज नाही, जाऊन या, विश्वास आहे. गुंडा महाराज गेले. घरात आल्याबरोबर, अवेळी आलेला पती बघितल्याबरोबर पत्नीच्या मनातली शंकेची पाल चुकचुकली, बहुधा हे याच कारणासाठी. गेल्याबरोबर आज्ञा दिली, तुमचा दागिन्याचा डबा आणा. संपलं. आता हे बोलणार, रागावणार, मी न विचारता दागिना दिलाय. पतीच्या आज्ञा वाचून जर मी काही करत असेल तर माझ्या पातिव्रत्याला त्याचा कलंक लागेल. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता हे अनायासे आत्महिता पावेची गा. ज्ञानोबारांनी पतिव्रतेचं वर्णन 16व्या अध्यायात केलं. मी पतीच्या मताला अनुसरून वागायला पाहिजे होतं, मी वेगळंच काहीतरी केलंय हे बरं नाही आहे. पण नाही म्हणायची सोय नव्हती. पूर्वीच्या बायका नवऱ्यासमोर तोंड वर करून बोलत नव्हत्या. मी काही करू शकत नाही. नाईलाज झाला, आत गेला, दागिन्यांचा डबा आणला. म्हणे, नथीचा डबा काढा. आता तर नक्की लक्षात आलं, बस दुसरा हेतूच नाही, हातामध्ये नथ दिसते. नथीचा डबा आणून दिला. गुंडा महाराजांनी तो डबा उघडला. उघडल्यानंतर आश्चर्य असं की हातामध्ये नथ दिसतीये आईसाहेबांनी दिलेली, आणि डब्यामध्ये तशीच दुसरी नथ आहे, जशीच्या तशी. एकदा या नथीकडे बघतात, एकदा या नथीकडे बघतात. माझ्या मनात काही भ्रम झाला काय? बायकोबद्दल माझ्या मनात अविश्वास निर्माण झाला काय? ज्यांनी आणली त्यांनी ज्याच्याकडून आणली असेल, दोन नथी सारख्या नसतात काय जगामध्ये? माझा विवेक असा कसा भ्रमिष्ट झाला? माझा विवेक चुकला कसा? मी त्या मनुष्य ओळखायला चुकलो याला काय अर्थ आहे? काहीतरी माझ्याकडून चूक झाली. हा असा कसा? यांनी डोळे मिटून घेतलेले, यांनी विचार केला, नथ गेली. गुंडा महाराजांनी सांगितलं, अगं तुझी नथ तर जागेवर आहे, तुमची नथ तर. यांचे डोळे उघडले, नथ जागेवर आहे. लगेच दर्शन घेतलं पतीचं, सांगितलं माफ करा पण मी नथ दिली होती. मी तुम्हाला सांगायला घाबरत होते पण मी प्रामाणिकपणाने सांगते, मी आपल्या डब्यातली नथ त्या ब्राह्मणाला दिली होती. तो घेऊन इथून गेला होता, तो कुठे गेला मला माहिती नाही. यांच्या डोक्यात प्रकाश पडला, आलाय नथ दाखवतोय, आपल्या घरची नथ आहे, दोन नथी सारख्या दिसतात आहेत. आपण याला दुकानात बस म्हटल्यानंतर हा बसला नाही, कुलूप लावून जा म्हणला. आपण याला दुकानाच्या फळीवर बसवलंय, केवढा अपराध केला, देवाला दुकानाच्या फळीवर बसव. ज्याला हृदयात बसवायची त्याची मुख्य जागा ते सोडून दिलं, आणि ज्याला आपण दुकानाच्या गादीवर आहे नाही फळीवर बसवलंय, रस्त्यावर उभं केलंय, किंवा कुठलं हे कुठे फेडणार आपण. धावत निघाले, देव गेले होते निघून, थांबले नव्हते. फक्त लीला दाखवायची, स्वतःच्या अस्तित्वाचं भान परोक्षत्वानं करून द्यायचं, साक्षात अपरोक्षत्वानं नसेल तरी अपरोक्षत्वानं करून द्यायचं. भगवान आले, निघून गेले. गुंडा महाराजांनी दुकान बंद केलं आणि त्या ब्राह्मणाचा शोध घेत अखंड दिवसभर बाजारपेठेमध्ये फिरत राहिले. आता तो गेलेला परत कधी येईल महाराज? तो गोकुळातून गेला तर पुन्हा फिरकला नाही, तो पुन्हा त्या गावात कधी यायचा? कसा येईल? डोळ्याला पाणी, रडायला लागले. देव असून येऊन मी ओळखू शकलो नाही, काय मी करंटा, काय दुर्भाग्य माझं. देवाशी व्यवहार करून सुद्धा मी त्याला ओळखू शकलो नाही. त्याचं दर्शन घ्यावं, त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं अशी सद्बुद्धी सुद्धा मला होऊ नये. काय उपयोग आतापर्यंत केलेला परमार्थ सगळा वाया गेल्यासारखा झाला, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. विरक्त झाले, सगळं लक्ष उडून गेलं. आणि एक प्रसंग असा निर्माण झाला की त्या प्रसंगामुळे गुंडा महाराजांना या सर्व स्वाचा त्याग करून बाहेर पडावं लागलं. तो प्रसंग खूप विस्ताराचा आहे, मी फक्त दोन चार वाक्यामध्ये सांगतो. गावामध्ये एका विधवेला जार कर्मानं गर्भ राहिला. 5 महिने तो गर्भ पोटात राहिला. तो बाहेर दिसायला लागल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की हिच्या पोटात गर्भ वाढतोय आणि ही तर विधवा आहे, हिला गर्भ राहिला कसा? व्यभिचार कर्म केलं म्हणून तिने तिला लोकांनी वाळीत टाकलं, तिला गाढवावर बसवावं, तिला तिची धिंड काढावी, तिला दगडांनी ठेचून मारावं, असे विविध विकल्प आले. राजाधिकारी आले, त्यांनी तिला तुरुंगात टाकून दिलं. एके दिवशी तुरुंगातून राजवाड्यामध्ये त्या राजा त्या प्रांताधिकाऱ्याकडे घेऊन जाताना तो रस्ता गुंडा महाराजांच्या घरावरून जाणारा. गुंडा महाराज भजन करत चिपळ्या वाजवत घरामध्ये बसलेले. त्या भजनाचा स्वर कानावर पडल्यानंतर त्या बाईला वाटलं राजा तर मारणारच आहे, एकदा महात्म्याचं दर्शन घ्यावं. म्हणून तिने त्या सेवकांना विनंती केली, मला एकदा यांच्या पाया पडून घेऊन, कसंही मरायचंच आहे, संतांचं दर्शन घेऊन मरते. सेवकांना दया आली, सेवकांनी आत सोडलं. आत आली, चरणावर मस्तक टेकवलं, रडायला लागली. गुंडा महाराजांना कळे ना काय झालं, म्हणजे काय झालं? त्यांनी इतिहास सांगितला, काही करा माझा जीव वाचव, मी कशी जगेन मला माहिती नाही. आता लोक मला दगडाने ठेचून मारतील, गावाबाहेर आकलून देतील, मी कुठे जाऊ? गुंडा महाराज म्हणाले, संतांचं हृदय अंतःकरण पुन्हा द्रवलं तिच्या परिस्थितीमुळे. आणि त्यांनी सांगितलं, काय म्हणतात? म्हणे कोण जार पुरुष आहे, नाव सांगा. म्हणतात, मी कुणाचं नाव सांगू, काय करू मला कळत नाही. म्हणे झालं कसं असं? तिने सांगितलं, मला राजपत्रित अधिकाऱ्यांनीच बलात्कार केल्यामुळे हा गर्भ राहिला, मी कुणाचं नाव सांगू? गुंडा महाराज म्हणाले, तुला या परिस्थितीतून मी बाहेर काढतो. काय? आता गेल्यानंतर राजाधिकारी तुला विचारतील कोण पुरुष आहे, माझं नाव सांग. गुंडा महाराजांनी तिला सांगितलं, माझं नाव सांग. राजाधिकाऱ्यासमोर त्या स्त्रीला उभं केलं, म्हणे बोल कुणापासून तुला गर्भ राहिला. तिने सांगितलं, मी दररोज गुंडा महाराजांच्या भजनाला जात असं, एके दिवशी त्यांच्या मनामध्ये पापबुद्धी आली आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि त्यांचा हा गर्भ आहे. गुंडा महाराजांचं जीवन उद्ध्वस्त होऊन गेलं महाराज, पूर्ण उद्ध्वस्त. अतिशय संयमित परिपूर्ण जीवन वैराग्याच्या अंतःकरणाने, वैराग्यपूर्ण अंतःकरणाने जीवन जगणाऱ्या गुंडा महाराजांवरती नाना आळ व्हायला लागले. अखंड भजन करी युगानो हे क्षणभरी आगवेने गावद्वारी आहे वजायची. असं ज्यांचं भजन अखंड चालायचं त्यांच्यावर नाना आरोप, वरून भजन करतो आतून मात्र हा दुष्टबुद्धीचा आहे, पापबुद्धीचा आहे. लोकांनी गुंडा महाराजांच्या तोंडाला काळं फासलं, त्यांना गाढवावर बसवून गावामधून धिंड काढून गावाच्या बाहेर हाकून दिलं. त्या स्त्रीला हकलून दिलं. ती स्त्री आली, गुंडा महाराज म्हणाले, आता मी परत इथे राहणार नाही, मी इथून निघालो. तुला जर काही माझ्याबरोबर यायचं असेल तर चल, किंवा तू पुन्हा गावात जाऊन राहा, मला काही तुझ्याबद्दल, तुझा जीव वाचला ना बस, मला एवढंच पाहिजे होतं, माझं काय ते होईल, भगवत इच्छेने जे व्हायचंय ते होईल. आता या स्त्री बरोबर गेलेले गुंडा महाराज, आपली पत्नी आणि ही स्त्री या दोघांना घेऊन बाहेर पडलेले गुंडा महाराज काय करतात हे बघायला काही त्यांना, त्यांच्यावर आरोप करणारे काही दुष्ट बुद्धीचे पुरुष त्यांच्या मागोमाग आले. गुंडा महाराजांनी सांगितलं तू जा. ते निघाली, मध्ये नदी आडवी होती, गुंडा महाराजांचं दर्शन घेऊन निघाली. गुंडा महाराजांनी तिला आशीर्वाद दिला, डोक्यावर हात ठेवला, तुझं कल्याण होईल, चिंता करू नको. ती निघाली, समोर काही नाही, तिला वाटलं आता काही आपल्याला पुढे जायचं कारण नाही, आपण आता सरळ नदीमध्ये प्रवेश करावा, जगलो तर जगू नाहीतर वाहून जाऊ, म्हणून नदीमध्ये प्रवेश केला. गुंडा महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे, गुंडा महाराजांचा आश्रय केल्यामुळे नदीच्या पाण्यावरून सरळ चालत पलीकडे गेली. पलीकडे विमान थांबलं होतं, विमानात बसली, गर्भासह मुक्त होऊन गेली. बघणाऱ्यांनी हे बघितलं, गावात जाऊन सांगितलं, पुन्हा गावातल्या लोकांची मतं बदलली. गुंडा महाराज म्हणाले आता नाही, म्हणे हे सगळं घर दार सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं, सोन्याचा भरलेला उद्योग, गावातल्या लोकांना बोलावून सांगितलं हे माझं नाहीये, ज्यांना जे पाहिजे ते त्यांनी घेऊन जावं, मी तुळशीपत्र ठेवलंय. घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या पत्नीला विचारलं तुझ्यासाठी जर तुला काही पाहिजे असेल तर याच्यातला भाग काढून ठेवतो, तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर ये. ती म्हणाली आई वडील दोघेही गेले, कोण आहे तुमच्याशिवाय माझं, तुमच्या चरणाचा आश्रय करून राहणं हेच माझं जीवित कर्तव्य आहे, मला सोडू नका, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. अंगावरची वस्त्र आणि या पत्नीनं बरोबर एक लुगडं एक साडी एवढं घेऊन गुंडा महाराज त्या घरातून बाहेर पडले. सगळं द्रव्यानं भरलेलं घर क्षणात दान करून टाक, त्याच्यावर तुळशीपत्र, ज्याला जे पाहिजे ते त्यांनी घेऊन जाऊ, लुटायला वेळ लागला नाही. गुंडा महाराज तिथून बाहेर पडले. गावातून बाहेर पडता पडता एक स्त्री आली आईसाहेबांकडे आणि राजांना म्हणाली तुम्ही सगळ्यांना सगळं दिलं, मला कळायला वेळ लागला, मला काही नको होतं, फक्त तुम्ही एवढ्या श्रीमंत आहेत, तुमचं एखादं लुगडं मला मिळालं असतं तर बरं झालं असतं. तिने गुंडा महाराजांकडे पाहिलं, गुंडा महाराज म्हणाले माझ्याकडे काय पाहते, तुझ्या हातात आहे ना एक स्वतंत्र घेतलेलं, टाक देऊन. तिने होतं तेही लुगडं त्या बाईला देऊन टाकलं. अंगावरच्या वस्त्रानिशी गुंडा महाराज आणि त्यांची पत्नी तिथून बाहेर पडले. 12 वर्ष देगलूरच्या जवळ रामेश्वर नावाचं एक लहानस शंकराचं मंदिर आहे, तिथे येऊन राहिले. अतिशय निबिड अरण्य, दंडकारण्याला जाताना प्रभू रामचंद्र तिथे थांबून त्यांनी त्या लिंगाची स्थापना केली अशी असा एक इतिहास त्या मंदिराच्या बाबतीत सांगितला जातो. 12 वर्ष तिथे राहिले, अनेक पुरुषचरणं केली, साधना केली, अन्न नाही पाणी नाही, फक्त कडुलिंबाचा पाला वाटून त्याच्या रसावर 12 वर्ष गुंडा महाराजांनी तिथे तप केलं. अन्न सेवन करायचं नाही, भगवंताची आराधना रोज करायची, रोज पूजा करायची आणि पती पत्नी दोघेही भगवत चिंतनाला देवाच्या जवळ बसायचे. होता 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 कालांतराने गुंडा महाराजांना भगवत स्वरूपाचा साक्षात्कार व्हायला लागला. भगवंताचं चिंतन करता करता प्रत्येक वेळेला एक नवीन असं संकट दररोज गुंडा महाराजांच्या जीवनामध्ये उभं राहायला लागलं. एकदा भुजंग आला, एकदा साप आला, एकदा चोर आला, वादळ आलं, वेगवेगळी संकट गुंडा महाराजांच्या जीवनामध्ये त्या काळामध्ये निर्माण झाली. 12 दिवशी 12 संकट आली, 14 दिवशी 14 संकट आली आणि त्या 14 संकटातून भगवंताने आपल्याला वाचवलं याचं चिंतन करता करता 14 अभंग गुंडा महाराजांच्या मुखातून बाहेर पडले. तेच आपल्या संप्रदायात केलं जाणारं चक्रीभजन. रोज एक नवीन, रोज एका संकटाच्या माध्यमातून एक नवीन विचार, एक नवीन करुणा, एक नवीन भगवंताची शरणागती गुंडा महाराजांनी पत्करलेली, नवीन भाषेतली प्रकट व्हायला लागली. त्याच्यातले काही अभंग तुकोबारायांचे, काही अभंग नामदेवरायांचे, काही अभंग गुंडा महाराजांच्या मुखातून उत्स्फूर्ततेनं बाहेर पडलेले, काही अभंग हे रामकृष्णाचे, काही अभंग नरहरी मालोचे आहेत. हे असे अभंग एक एक बाहेर पडायला लागले. त्या 14 अभंगाला मिळून चक्रीभजन असं म्हटलं जातं. चक्रीभजन सिद्ध झालं, अखंड चक्रीभजन करून गुंडा महाराज 14 दिवस राहिले. अखंड, दुसरा विचार नाही, दुसरा शब्द नाही, पत्नी आणि पती दोघेही अखंड चक्रीभजनामध्ये गुंतून राहिले. 14 दिवसानंतर भगवान स्वतः प्रकट झाले. पांडुरंग रूपामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं, सांगितलं हे आणि ते वेगळं नाही, मीच सर्वत्र व्यापून आहे, तुला हे सगळं कळलेलं आहे, मग एक उपाय एक सांगतो तेवढी साधना कर. काय आहे? कार्तिकी वारीला पंढरपूरला येत जा. कार्तिक वारीचा नियम भगवंताने घालून दिला. कार्तिक वारीला गुंडा महाराज पंढरपूरला यायला लागले. रस्त्याने येताना कीर्तन करावीत, प्रवचन करावीत, लोकांना उपदेश द्यावा, लोकांना साधना सांगावी, लोकांना मार्ग दाखवावेत, त्यांच्या त्यांच्या कल्याणाचा त्यांचा त्यांचा अधिकार बघून तो मार्ग त्यांना सांगावा, पुढे पुढे यावं. पंढरीची वारी सुरू झाली. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान प्रदक्षिणा करावी, भगवंताच्या जवळ यावं, नामदेव पायरीला उभं राहावं. चरित्रामध्ये वर्णन असं आहे, गुंडा महाराज आल्याचं कळल्याबरोबर भगवान स्वतः नामदेव पायरीपर्यंत येऊन गुंडा महाराजांच्या स्वागताला उभे राहायचे, हाताला धरून आत न्यायचे, भजन कर म्हणून सांगायचे, गुंडा महाराजांचं भजन ऐकून तृप्त व्हायचे, गुंडा महाराज दर्शन घेऊन परत फिरायचे. एकदा भजन झाल्यानंतर गुंडा महाराजांना देवानी सांगितलं, मला असं वाटतंय हे तुझं भजन एकदा ऐकून समाधान होत नाही, मग चातुर्मास्यामध्ये रोज मला हे भजन ऐकवत जा, रोज ऐकवत जा, मला त्याच्याशिवाय आनंद वाटत नाही. आणि तेव्हापासून चातुर्मास्यामध्ये आमच्याकडे रोज पंढरपूरला आपल्या मंदिरामध्ये चक्री भजनाची परंपरा आपल्या परंपरेत सुरू झाली. रोज चक्री भजन असतं, देवाची इच्छा म्हणून गुंडा महाराजांनी ते केलं. नारदांचं दर्शन, भगवंताचं दर्शन, संत मांदियाळीचं दर्शन, अयाचित वृत्तीनं तो गुंडा महाराज वागत असत. एकदा वारीला आल्यानंतर तीन दिवस झाले खायला काही मिळालं नाही, मागायचं नाही कुणाकडे, पदर पसरायचं नाही, मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानायचं. काय करावं? देवाला काळजी, जर याला आता काही मिळालं नाही तर हा चक्री भजन कसा करेल, आणि यांनी केलं नाही तर मला आनंद कसा होईल. गुंडा महाराजांच्या समोर पांडुरंग आणि रुक्मिणीने एका ब्राह्मण कुटुंबाचं रूप घेतलं आणि समोर आले. म्हणे आम्हाला तुम्हाला अन्न द्यायचं. किती अन्न आहे? म्हणे पुष्कळ अन्न द्यायचं. गुंडा महाराजांनी त्याच्याकडे बघितलं. गुंडा महाराज त्याला म्हणाले, देवा नथीच्या वेळेला फसलो म्हणून दरवेळेला फसेन असं नाही, हल्ली ओळखू यायला लागलात तुम्ही मला, साधना तेवढी परिपूर्ण झाली आहे. कुठल्याही रूपामध्ये तुम्ही वाघाच्या रूपात आलात रामेश्वरला मी ओळखलं होतं तुम्हाला, तुम्ही भुजंगाच्या रूपात आलात मी ओळखलं, तुम्ही चोराच्या रूपात आलात मी ओळखलं, वेगवेगळी रूप घेऊन देवा तुम्ही माझी परीक्षा घ्यायला आलात, आता फसणार नाही. बस झालं तेवढं झालं, फसलो एकदा त्याच्या वियोगानं तर एवढा रडत इथपर्यंत आलो, आता फसणार नाही देवा. भगवान म्हणाले, ओळखलं ना, चला आता जेवण करू. गुंडा महाराज म्हणाले, जेवण करू, पण देवा माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? म्हणे आपल्या पंक्तीला सगळ्यांना बोलवा ना, सगळ्यांना म्हणजे वारीला येणाऱ्या सगळ्या संत मांदियाळीला बोलवा ना, आपण सगळे जेवण करू. देवानी सांगितलं ठीक आहे. देवानी निरोप पाठवले, ज्ञानोबाराय आले, तुकोबाराय आले, चोखा मेळा, गोरोबा काका, नरहरी सोनार, गावोगावीहून आलेले सर्व संत महात्मे गुंडा महाराजांच्या पंक्तीला, भगवंताच्या पंक्तीला. भगवंताने रुक्मिणी मातेने स्वतःनी पंगत वाढली, पानं सिद्ध केली. आता ती अन्नपूर्णा आहे, तिला काय कमी? तिने केलेल्या स्वयंपाकाची चव काय असेल हे सांगायची गरज आहे काय? पानं मांडली, सगळ्यांना बसवलं. गुंडा महाराजांनी सांगितलं, ने देवा हे सगळे तुमचे भक्त आहेत, लाखोने भक्त आहेत, मग काय नाही, माझाही समावेश त्याच्यामध्ये करा, एवढीच विनंती आहे. भगवान म्हणाले, हे सांगायचं कारणच नाही, तुम्ही त्यातले आहात, आहात माझेच तुम्ही आहात. ज्ञानोबाराय माझे, तुकोबाराय माझे, तसं तुम्ही सुद्धा माझे, मी तुम्हाला अंतर देणार नाही. जेवण झालं, तृप्त मनानं सगळे आपापल्या घरी गेले. गुंडा महाराजांनी चातुर्मास्यामध्ये इथं राहायचं कबूल केल्यानुसार चातुर्मास सुरू झाले. एका चातुर्मास्यामध्ये भजन झाल्यानंतर गुंडा महाराजांनी देवाला प्रार्थना केली की देवा जोपर्यंत तुम्ही आम्ही इथं असतो तोपर्यंतच आता या देहत्यागाची इच्छा अंतःकरणामध्ये आहे, हे संपवावं असं वाटायला लागलंय. भगवान म्हणाले, काय करायचंय, कशा करता, अजून राहा ना. तेव्हा मी तुम्ही मला हे म्हणावं, मी राहावं, अहो काय संबंध आहे, तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? मी तू दोन्ही स्वरूपे एक. आपण वरून जरी दोन्ही वेगळे दिसत असलो तरी स्वरूपानं एकच आहोत ना. तुमचं माझं नाव वेगळं असेल, तुमचं माझं कर्ण वेगळं असेल, तुमचे माझे श्रद्धेची स्थानं वेगळी असतील, पण तुम्ही आम्ही स्वरूपाने वेगळे आहोत का? देह पडला जाणारच आहे, कशासाठी त्याचा आग्रह धरायचा? हळूहळू विरक्ततेची भावना, आपलं होणारं कार्य संपून गेलंय, आपल्याला ज्यांना ज्यांना दिशा द्यायची होती तेवढी दिशा आपण दिलेली आहे. गुंडा महाराजांनी या संप्रदायाचा अतोनात विस्तार केला. जी नाथ परंपरा आपल्याला ज्ञानोबारायांपर्यंत माहिती होती ती ज्ञानोबारायांच्या पुढेपर्यंत आज आपल्यापर्यंत जी आलेली आहे आपण त्या परंपरेचे एक पायिक आहोत, आपण त्या परंपरेचे एक सेवक आहोत, आपण त्या परंपरेचे एक दास आहोत. आपल्यापर्यंत ती आदिनाथाची परंपरा मंत्र रूपाने साधन रूपाने आपल्यापर्यंत आलेली आहे. आपण त्यातलेच एक आहोत. आपण कुठेतरी ज्ञानोबारायांच्या नात्यातले आहोत हे विसरू नका. आपण कुठेतरी चिवडामणी महाराजांच्या नात्यातले आहोत हे विसरू नये. हे कुठेतरी आपण गुंडा महाराजांच्या नात्यात आहोत. कुठेतरी अंतःकरणातून आपण जोडल्या गेलेलो आहोत त्यांच्याशी. नाथसंप्रदाय म्हणजे काहीतरी एक कठीण अशी साधना, पण चिवडामणी महाराजांचं कर्तृत्व आहे की त्यांनी एवढी कठीण असणारी नाथसंप्रदायाची साधना गृहस्थाश्रमामध्ये आणून पोहोचवली. या परंपरेमध्ये गृहस्थाश्रमात ही साधना करणारे पहिले महापुरुष चिवडामणी महाराज. आणि या नाथसंप्रदायाच्या साधनेला वेगवेगळ्या अर्थाचे वेगवेगळ्या झालरी लावून त्या संप्रदायाचा कानाकोपऱ्यामध्ये प्रसार करणारे गुंडा महाराज. गुंडा महाराजांनी वेगवेगळ्या अंगाने ज्याला ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्या त्या कुणाला नामसाधना दिली असेल, कुणाला ध्यानसाधना दिली असेल, कुणाला फक्त चक्री भजनाची साधना दिली असेल, कुणाला सोहम साधना दिली असेल, ज्याचा त्याचा अधिकार पाहून गुंडा महाराजांनी ती ती साधना त्यांना त्यांना तशा तशा रूपाने सांगितली. त्यांचा पुढचा पुढचा प्रवास सुखकर केला. योग्य वेळेला त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. आपल्या मागाय येणाऱ्यांच्या मध्ये कोणताही प्रतिबंध येऊ नये याची जबाबदारी गुंडा महाराजांनी स्वीकारली. आजही हा अनुभव आहे आपला, हा आपला अनुभव आहे. कदाचित तुमचाही असेल, माझाही असेल. पण आपल्या साधनेमध्ये ज्या वेळेला काही प्रतिबंध येतात त्यावेळेला अंतःकरणपूर्वक जेव्हा गुंडा महाराजांचं चिंतन केलं जातं तेव्हा कुणालाही न सांगता त्या प्रतिबंधाचं निवारण होतं याचे अनुभव आजही आपण घेतो. आपल्यालाही आले असतील कदाचित. ते प्रतिबंध आपोआप त्यांच्या सत्तेने त्यांच्या अधिकाराने ते दूर होतात. तुमच्या माझ्यापर्यंत हा संप्रदाय ही नाथ परंपरा गुंडा महाराजांनी आणून ठेवली. वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय, स्वामीजींनी फार सुंदर शब्द माझ्याशी पहिल्यांदा बोलताना वापरला होता. वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचं जंक्शन म्हणजे गुंडा महाराज, स्वामीजींचा शब्द आहे. यांचं जंक्शन आहे ते. तिथे त्या दोन्ही परंपरा एक झालेल्या दिसतात. देवाजवळ प्रार्थना केली, अनुज्ञा दिली. गुंडा महाराजांनी देहत्यागाची संपूर्ण मानसिक तयारी म्हणायचं कारणच नाही त्यांच्या बाबतीत. स्वतः सिद्ध आहेत, आत्मबोधावर अरूढ झालेले आहेत, जीवनमुक्तीच्या परात्परा या अवस्थेवर अरूढ झाले. जीवनमुक्तीच्या ज्या सात अवस्था, राजयोग संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जीवनमुक्तीच्या अशा सात अवस्था तारतम्यानं नव्हे, श्रेष्ठ कनिष्ठ भावाने नव्हे, पण वेगवेगळ्या अंगाने सांगितलेल्या आहेत. पहिली अवस्था ज्ञानदा, दुसरी अवस्था संन्यासदा, तिसरी अवस्था योगदा, चौथी अवस्था लीलोन्मुक्ती, पाचवी अवस्था सत्यदा, सहावी अवस्था आनंददा आणि सातवी अवस्था परात्परा. या सात अवस्था जीवनमुक्ताच्या या सातही अवस्थेवर गुंडा महाराजांचं दर्शन आपल्याला भिन्न भिन्न रूपामध्ये होतं. कधी ते आनंददा अवस्थेवर दिसतात, कधी सत्यदा अवस्थेवर दिसतात, कधी ज्ञानदा अवस्थेवर दिसतात, कधी योगदा अवस्थेवर दिसतात, कधी परात्परा अवस्थेवर दिसतात. या सात अवस्था भिन्न भिन्न आहेत. आत्ता आपल्याकडे वेळ नाही, आपण या अवस्थांचं विवरण करू शकू, पण या सात अवस्थांवर गुंडा महाराज अधिष्ठित होते. आपला देह टाकायचा ठरवलं, पण कसा? सामान्य नाही. गुंडा महाराजांनी आपल्या निर्याणाची दिंडी स्वतः विणा घेऊन सुरू केली. स्वतः दिंडीमध्ये निघाले. चालत 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 गुंडा महाराज पंढरीच्या वाळवंटामध्ये आले. दिंडीबरोबर त्यांचा निर्याण, त्यांचा अंत्यसंस्कार करायचं म्हणून ही दिंडी काढलेली. त्या अंत्यसंस्काराच्या त्यांच्या दिंडीमध्ये ते स्वतः चालत चालत निघाले. वाळवंटापर्यंत आले. आज गुंडा महाराजांचं जे मंदिर आपल्याला दिसतं त्या मंदिराच्या ठिकाणी एक मोठी चिता रचल्या गेली. गुंडा महाराजांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली ती चिता रचून घेतली. शास्त्रीय पद्धतीने चिता कशी रचावी याचं एक शास्त्र आहे. चार लाकडं एका चौकोनी टाकावेत आणि त्याचा एक काहीतरी चौथारा करावा आणि त्याच्यावर, असं नाहीये. त्याच्या मागे काही शास्त्र आहे. त्या त्या दिशेला ते दिग्पाल बसले पाहिजे. त्या चितेवर सुद्धा एक चितेचं सुद्धा एक शास्त्र आहे. हे आपण कधी बघत नाही म्हणून आपल्याला कळत नाही, आणि ज्या वेळेला आपल्या बाबतीत घडतं तेव्हा आपल्याला बघता येत नाही. पण याचं ज्ञान आपल्याला, याला घाबरायचं कारण नाही, याला घाबरायचं कारण नाही. हे होणार आहे, ठीक आहे, हा नियम आहे सृष्टीचा. इच्छा आपली इच्छा असो नसो, प्रश्न तो नसो, सगळं झालं. गुंडा महाराजांनी तिची तारचली, स्वतःच्या मार्गदर्शनाखाली रचून घेतली. गुंडा महाराजांनी सगळं भजन सुरू करायला लावलं आणि गुंडा महाराजांनी स्वतः चितेवर बसले आणि त्यांनी स्वतःच्या सत्तेनी देहाचा त्याग करून टाकला. देह सोडून दिला, त्याच्यानंतर त्या देहाला अग्नी दिल्या गेला, देह संपला. पण त्यांची शिकवण, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं आत्मस्वरूपत्वानं येणारे त्यांचे अनुभव यांच्यामध्ये कधीही प्रतिबंध येत नसतो, त्याला कधी शेवट नसतो. अबाधितपणाने ते मार्गदर्शन करत राहणार आहे, सत्यत्वानं ते आपल्या अनुभवाला येत राहणार आहे. जिथे जिथे आपल्याला अडचण वाटेल तिथे तिथे अनन्यतेनं आपण त्यांना शरण जाऊ, तर त्या त्या संकटातून बाहेर काढून देवाच्या हातात बोट देण्याची लिलाई तेच करणार आहेत आपल्या बाबतीत. आपल्याला भगवंताशी जोडून देण्याचं त्यांचं काम आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरोनिया. हे करी धरोनिया वाट दाखवणं हे गुंडा महाराज आपलं आद्य कर्तव्य मानत आले. आजही आपल्या बाबतीत ते त्यांचं कर्तव्य अखंडितपणानं चालू आहे. तया कर्तव्य असे उरले लोका लागे. तुमच्या माझ्यासाठी गुंडा महाराज अजूनही आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात आहे. आपण त्यांच्या परंपरेत आहोत, इथं आलेलो आहोत. त्यांच्या परंपरेत त्यांचं चरित्र हे कुठल्या अर्थाने आलेलं आहे आणि काय स्वरूपानं आलेलं आहे याचा एक ढोबळ आढावा, जरी वेळेच्या मर्यादेच्या मी बाहेर गेलेलो असलो तरी सुद्धा तो ढोबळच मी म्हणतो, कारण हे अबाधित चालत राहणारं चरित्र आहे. म्हणून मी बोललो वाचा जेथ विसवे ते साधू कथा, हेच शेवटी खरंय. आपण इथं त्या चिंतना करता आलो, त्या चरित्रातून आपण काय घ्यावं हे मी आपल्याला सांगू शकत नाही. स्वामीजी त्याच्याकरताच इथं उपस्थित आहे, त्याच्याकरताच ते इथं बसलेले. चरित्रातून आपण काय घ्यावं, कुठल्या अंगानं कुठला आदर्श आपल्या डोळ्यासमोर आपण उभा करावा, आपल्या मर्यादा आणि त्याची व्यापकता यांची जोड कुठल्या अंशाने घालता येऊ शकते याचं चिंतन समन्वयाच्या भूमिकेतून स्वामीजी आपल्याला सांगतील. ते सांगणं हा माझा अधिकार नाही. तुम्हाला काही उपदेश करावा या भूमिकेतून मी आलेलो नाहीये. मी तुमच्यासारखाच एक साधक आहे, आपल्या परंपरा एक आहेत, आपल्या बंधुत्वाच्या नात्याने एक तुमच्यामध्ये मिसळण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. मी स्वतःला अतिशय धन्य समजतो. स्वामीजींबरोबरचा ऋणानुबंध हा तर माझा वृद्धिंगत होतोच आहे. मला त्याच्यामध्ये असं कधी काही वाटलं नाहीये की मी 2 महिने स्वामीजींना भेटलो नाही, फोन केला नाही, म्हणून आता कदाचित ते ओळखतील का नाही असं मला स्वप्नातही कधी वाटलं नाही. काही ऋणानुबंध निवडण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला मिळत नसतं आणि ज्या वेळेला ते ऋणानुबंध वाढवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नसतं त्यावेळेला ते आपलं सुदैव असतं. परंपरेने काही ऋणानुबंध असे चालत येत असतात की ते वाढवावेत आणि निर्माण करावेत. नाही, मी स्वामीजींबरोबर कुठलाही ऋणानुबंध निर्माण केला नाही, मी तो वाढवला नाही. का वाढवला नाही? कारण मला ते स्वातंत्र्य नाही. माझ्या वाडवडिलांपासून हा ऋणानुबंध असेल तर तो वाढवण्याचा निर्माण करण्याचा अधिकार मला दिला कोणी? त्या प्रवाहामध्ये मी पडलो आणि प्रवाहामध्ये पाणी जसं जाईल त्या प्रवाहामध्ये ओढला जाऊन मी स्वामीजींच्या जवळ ओढला गेलेलो आहे. मी स्वामीजींच्या समोरही हे बोलून दाखवलेलं आहे अनेक वेळेला. मला आत्ता त्यांच्यासमोर हे जाहीर बोलायचं कारण नाही, पण मी तुमच्यातला एक आहे, आपली परंपरा एक आहे. कदाचित मांसवृक्षाने मी गुंडा महाराजांच्या कुळाला जोडला गेलो असेल काही पूर्व पुण्यामुळे, पण साधनरूपानं जर पाहिलं तर तुम्ही आम्ही हे सारखेच आहोत गुंडा महाराजांच्या दृष्टी. उदयलिया भासवतू चंद्र जैसा खद्य तू, उगवलेल्या सूर्याला सगळंच सारखं असतं तसं गुंडा महाराजांना तुम्ही काय आम्ही काय सगळे सारखेच आहोत. आम्ही चुकलो तर आम्हालाही ते सांगतील, तुम्ही चुकलात तुम्हालाही ते सांगतील. तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देतील, आम्ही बरोबर असू तर आमच्याही पाठीवर शाबासकीची थाप देतील आणि तुम्हाला आम्हाला दोन हाताला धरून अंततोगत्वा त्यांच्या चरणाशी एकरूप करून टाकतील. त्यांनी असं करावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण 3 दिवस अतिशय महत्वाचे असून इथे आलात, इथे काही आपली अव्यवस्था झाली असेल तर नागरिक म्हणून मी क्षमा प्रार्थना करतो. आपण उदार अंतःकरणाने ती क्षमा करावी. बहुधा इथे गजानन महाराजांच्या या प्रांगणामध्ये कदाचित अव्यवस्था हा शब्द सुद्धा झाडून टाकला जात असेल. हे प्रांगणच इतकं सुंदर आहे, हे संस्थानच इतकं सुंदर आहे की इथे अव्यवस्था हा शब्द सुद्धा झाडून टाकतात लोक. अव्यवस्थाच नाही इथं, कशाची अव्यवस्था नाही, कुठलीही गैरसोय नाही इथं, काही कशाचीही अडचण येत नाही असं हे अतिशय सुंदर प्रांगण, अति पवित्र गजानन महाराजांच्या वास्तव्यानं पुनित झालेलं हे प्रांगण आपण इथे आलेला आहात. आपण 3 दिवसीय हे शिबिर संपन्न करत आहात. या चरित्राच्या चिंतनातून आपल्याला सर्व सद्गुरूंची, सर्व महापुरुषांची, सिद्ध पुरुषांची कृपा प्राप्त व्हावी आणि तुमच्या माध्यमातून ती माझ्यापर्यंत यावी ती कृपा, अशी प्रार्थना मी सर्वांना करतो. स्वामीजींनी आमंत्रित केलं मी नकोच म्हणत होतो, मागच्या वेळेला मी कीर्तन केलंय. आता अनेक वेगवेगळे विचारवंत आहेत, ते इथं चांगली मतं अधिक चांगल्या पद्धतीनं मांडू शकतील असं मी म्हटलं होतं, पण त्यांनी सांगितलं तसं नाही, प्रवचन कसं करू नये हेही मला आमच्या लोकांना दाखवायचं आहे, याच्याकरता म्हणून असं स्वामीजी म्हणाले नाहीत, ते म्हणणारही नाहीत कधी. पण मी अतिपरिचयात आवज्ञा संतत गमनात अनादरो भवती असा अनादर होऊ शकतो एखाद्या वेळेला, मी विनोदाने बोलतो, पण तरी सुद्धा आपण आलात याबद्दल कृतज्ञता सर्वांच्या चरणी व्यक्त करतो. आपल्या परंपरेचा आशीर्वाद आपल्या तुम्हाला सर्वांच्या पाठीशी राहावा अशी प्रार्थना आपल्या परंपरेतल्या सर्व पूर्वसुरींच्या सिद्धपुरुषांच्या चरणी करतो आणि मला इथं आमंत्रित केलं स्वामीजींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. शेवटी एवढंच मी सांगतो, मी खरंच SP कॉलेजचा, सरांनी माझा परिचय करून द्यायचं खरं काही कारण नाही, मला आशीर्वाद देण्याची त्यांची योग्यता आहे, मी त्यांचा विद्यार्थी आहे. काही झालं तरी एखाद्या विद्यार्थ्याच्या नावापुढे परमपूज्य हे लावणं मला आवडत नाही, मला हे प्रशस्त वाटलं नाही. त्यांनी चैतन्य म्हणून माझा उल्लेख करावा, मला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. ते माझे सर आहेत, माझे गुरुजी आहेत, त्यांच्याकडे बघण्याची माझी भूमिका वेगळी आहे, आदराची आहे, श्रद्धेची आहे. त्या संस्थेबद्दल, त्या महाविद्यालयाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये एक अतिशय वेगळी भावना, सश्रद्ध भावना आहे. म्हणजे केवळ मी शिकलो म्हणून नाही, तर आमच्या घराण्यात सगळेच SP कॉलेजचे विद्यार्थी, माझे वडील सुद्धा SP कॉलेजचे विद्यार्थी, माझे काका सुद्धा SP कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आम्ही सगळेच त्या तिथल्या वसतिगृहामध्ये राहिलेलो आहोत. आम्हाला सगळ्यांना त्या तिथल्या मातीला वंदन करण्याची भावना आमच्या सर्वांच्याच अंतःकरणामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आमच्या मामांचं महाविद्यालय, ती भावना तर आमच्या अंतःकरणातून कधीच जाणार. मामा तिथे प्राचार्य म्हणून राहिले, ते त्याबद्दल तिथे म्हणून त्या वास्तूबद्दल, त्या खुर्चीबद्दल, आज सर ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये खूप वेगळी भावना आहे. म्हणजे त्या खुर्चीकडे बघितलं की आमचे हात जोडले जातात, कारण ती खुर्चीवर मामा बसलेले, त्या खुर्चीवर मोठी मोठी मंडळी बसलेली आहेत. त्या सरांनी माझा परिचय करून दिला, खरं म्हणजे काही कारण नव्हतं, पण तरी सुद्धा मी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि लांबलेलं मी मधला वेळ तर घेतलाच, पण जेवणाचाही वेळ घेतला. आपण उदार अंतःकरणाने संयोजन समिती मला क्षमा करेल. मला गुण्णा महाराजांबद्दल बोलताना कधीच वेळेचं भान राहिलेलं नाही, त्याच्यामुळे आजही राहिलं नाही, माझा नाईलाज आहे. आपण तस्माद अपरिहार्यर्थे नत्वं शोचितुम अर्हसि, हे अपरिहार्य आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्याबद्दल शोक करू नका. उदार अंतःकरणानं आपण क्षमा करावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.
आज आपल्या इथं पावणे 11 ते 1 महाराज तुम्हाला, तुम्ही बोलत असताना जसा गंगौघ वहावा, खळाळता असा प्रवाह, तशा प्रकारचं अतिशय अद्भुत असं गुंडा महाराजांचं चरित्र, जे खरंच आपल्या इथल्या साधकांना माझ्यासकट माहीत नव्हतं. माहीत असेल तर जे इंटरनेटवर आलं थोडं बहुत, तर तितपत माहीत होतं. मी तुम्हाला म्हटलं हे खरं आहे की गुंडा महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांनंतर या दोन संप्रदायांचे जंक्शन असे मला वाटतात, पण हे माझं चिंतन होतं, पण ते खरं आहे हे तुमच्याकडून ऐकायला मला फार समाधान वाटलं. ज्ञानेश्वर महाराजांपासून जसे दोन संप्रदाय, तसे गुंडा महाराजांपासून दोन, म्हणायला दोन पण एकाच व्यक्तीने प्रवृत्त केलेले ईश्वराकडे जाणारे असे संप्रदाय निर्माण झाले. आणि महाराजांचं माझ्याकडे आकर्षित होणं आणि माझं महाराजांकडे आणि देगलूरकर घराण्याकडे आकर्षित होणं या गोष्टी जसं त्यांच्या हातात नाहीत तसं माझ्याही हातात नाहीत असं मला वाटतं. मला असं वाटतं की मी असा नव्हतो, मी पंढरपूरकडे देखील कसा आकर्षित झालो मला माहिती नाही. आता तर तुमच्या कोणाकोणाच्या शब्दांनी माझं दर्शन होऊ शकेल, पण जेव्हा तशी परिस्थिती नव्हती तेव्हा देखील त्या पंढरीच्या पाटील विठोबांनी प्रेमच दिलं असा मला अनुभव आला. एवढंच नाही तर मी श्रद्धेची गोष्ट सांगतो की जी मला सिद्ध करता येत नाही, येणार नाही, की त्या मंदिरातल्या कानाकोपरा मला पूर्व परिचित वाटतो, कसा ते कळत नाही. आणि धुंडा महाराजांचं एक कीर्तन माझ्या कल्पनेप्रमाणे 1983 साली किंवा 84 साली असं मी ऐकलं नुमवीमध्ये पुण्यात. त्यानंतर कधीही देगलूरकर घराण्याशी देखील माझा संबंध आला नाही, पण मी जेव्हा प्रथम चैतन्य महाराजांचं कीर्तन ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या धर्मशाळेमध्ये मी उतरलेलो होतो आणि समोर त्यांचं कीर्तन चाललेलं होतं तेव्हा मी कसा आकर्षित झालो मला कळलं नाही. आणि तेव्हापासून मला या दिव्य घराण्याबद्दल देखील एक आकर्षण वाटायला लागलं की जे माझ्याही हातात नाही. या चरित्रापासून आपण सर्वांनी काय आणि कसं शिकावं याचं चिंतन तर दीर्घकाळ आपलं चालू राहील. हे सर्व ज्या कारणाकरता करायचं, सगुण सांभाळून निर्गुणाचा बोध, ही गोष्ट देखील आपल्या जीवनात याच आयुष्यामध्ये घडावी यासाठी मोठा खटाटोप. जसं स्वामीजी म्हणत असत की साधनेचं रान उठवायला लागतं चहूबाजूनी, आपण प्रयत्न करतो आहोत, पण जेव्हा आपल्या सारखे पवित्र पावन असे अशा विभूती दिसतात तेव्हा आपल्याला किती वाटचाल करायची आहे याचाही अदमास अंदाज आपल्याला आपल्या मनाशी तरी घेता येतो की आपल्याला अजून खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पण गुंडा महाराजांच्या कृपेनी आणि माझी अशी श्रद्धा आहे, कालही बोलताना मी असं म्हटलं की संप्रदाय पूर्वसुरी चालवतात, कोणाला तरी माध्यम करून पूर्वसुरी चालवत असतात. तशा प्रकारे हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय पूर्वसुरी चालवतात. जेव्हा मी काही सांगतो आणि ते पूर्वी कधीतरी कोणीतरी तशा आनुषंगिक साधना करून घेतलेल्या असतात, कोणीतरी तशी ब्रह्मसत्र चालवलेली असतात, कोणीतरी कर्म भक्ती योग आणि ज्ञान याचं एकत्व सांगितलेलं असतं आणि जवळपास तशाच शब्दात सांगितलेलं असतं, तेव्हा मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून पूर्वसुरीच काम करून घेतात. आणि गुंडा महाराज देवनाथ आणि चुडामणी महाराज यांच्या पाठोपाठ संप्रदायाला लाभलेले गुंडा महाराज आणि तिथून प्रबोधित झालेले रामचंद्र महाराज बुटी महादेवनाथ महाराज यांनी खरोखरच ते म्हणतात तसं हे सर्व संप्रदाय हा जो सगळा संप्रदाय आहे तो यांनीच प्रेरित केला आणि हेच तशा प्रकारे अजूनही मार्गदर्शन करतात तर त्याचाही मला या मार्गदर्शनाचा मला लाभ होतो असा माझा विश्वास देखील आहे. मलाही असं वाटतं की जे अचानक मुखातून बाहेर पडतं ते कोणीतरी आपल्याला माध्यम करून सांगितलेलं आहे. आपण इथं आलात आणि औपचारिकता तर नाहीच आहे, कृतज्ञता निश्चितच आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे पुढच्या वेळेला येण्याचं तर मी कबूलच केलेलं आहे. पुढचं पंढरपूरचं शिबिर 4 वर्षांनी इथं होईल याच्यात काही शंका नाही आणि त्या शिबिरामध्ये बोलता बोलता 3 दिवस आपल्या सगळ्यांमध्ये येऊन राहणं म्हणा किंवा जास्त पद्धतीने एकरूप होण्याचं असं बोलता बोलता महाराजांनी जे सांगितलं तर तेही तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडणारच आहे. आपल्या घराण्याची कृपा, गुंडा महाराजांची कृपा, संप्रदायाची कृपा या सगळ्या मंडळींवर माझ्या सकट अविरत असावी अशी आमच्या करता आपण गुंडा महाराजांकरता करुणा भाका. हरी हरी. दिलीप बोलायचं तुला.
आपण सर्व सुस्नात झालेलो आहोत. जे चरित्र आज आपण इथे ऐकलं त्या चरित्राने आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाला हात घातला. इथं बसलेल्या या व्यक्ती 2 दिसत असल्या तरी ते कसं एकच आहेत हे आज या चरित्रातनं आपण अनुभवलं. अनंत धारांनी आला नारायण, तो परमेश्वर परमात्मा प्रत्यक्ष इथे आला ते चक्री भजन आज शब्दांच्या माध्यमातून केलं. कदाचित पुढच्या वेळेला कार्यक्रमामध्ये या चक्री भजनाचाही आनंद आपल्याला निश्चितपणाने घेता येईल. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की चैतन्य महाराजांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन स्वामीजींनी करावा.
बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। पारंपरिक पद्धतीने गुंडा महाराजांचा कसा जय जयकार करायचा
त्याच्यामध्ये सगळा ज्ञानेश्वर महाराज म्हटल्यानंतर सगळं नाही आपण बोलला त्याच्यात सगळा
सगळा